अहम सपरिवर्तकाचार्य श्रोत्र शत श्री श्रीमद् अभय चरणारविंद भक्ति वेदांत महाराष्ट्र प्रभुपाद की जय। विष्णु पाद परमहंस परिवर्तकाचार्य श्रोत्र शत श्री श्रीमद् भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराष्ट्र प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव इसका वर्तमान आचार्य वृंद की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्वासादि गुरु भक्त वृंद की श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की वृंदावन धाम की नवदीप धाम की जगन्नाथ पुरी धाम की गंगा मैया की यमुना मैया की भक्ति देव की श्रीमती तुलसी महारानी की बलि गोपावन श्री हरि नाम संकीर्तन की प्रभुपाद ट्रांसलेटर बुक डिस्ट्रीब्यूशन की हिताय गौर प्रेमानंद
भगवते वासुदेवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधा श्रीवासादि गौर भक्त वृंद
हरे कृष्णा
हरे कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे हरे
कृष्णा कृष्णा हरे हरे
हरे राम हरे राम
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे
राम राम हरे हरे।
हरे गिरीश प्रभु कर रही है दराज बंद मार दराज बंद मार बर इक बर नहीं हो रहा बंद मार हरे कृष्ण इवत्तिन कार्यक्रम के तमगेलू स्वागत बंद धन्यवाद हरे कृष्ण। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಸರೇನು? ಆನಂತರ ಮತ್ತು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ವೈಷ್ಣವ ಸದಾಚಾರ ಮತ್ತು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಸರು. ಇದು ಪ್ರತಿ 15 ದಿವಸಕ್ಕೂ 2 ಸರಿ ತಿಂಗಳಿಗೆ 2 ಸರಿ ಆಗ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ನಾನು ಬರ್ತೇನಲ್ಲ ಸಂಡೇ ನಂತರ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಂಡೇ ಮಂಡೇ ಇರ್ತದೆ. 2 ಸಂಡೆ ನಾನು ಇಲ್ಲಿರ್ತೀನಿ, 2 ಮಂಡೆ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಆಗ್ತದೆ. ಅಂದರೆ ತಿಂಗಳಿಗೆ 2 ಸರಿ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಆಗ್ತದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬರ್ರಿ. ಆನಂತರ ಎಲ್ಲರೂ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಹೆಸರು ಬರ್ಸಿದ್ರೆ ಪರಿಸರಿಲ್ಲ, ಗಿರೀಶ್ವರ ಕರೀರಿ. ಇದು ಹೊರಗಿಂದ ಲೈಟ್ ಹಾಕ್ಬಿಡ್ರಿ, ಹೊರಗಿಂದ ಲೈಟ್ ಹಾಕ. ಅದು ಲಿಸ್ಟ್ ಐತಾ? ಏನ ಇರ ಹೋಗಿರ ಏನದು ಲಿಸ್ಟ್ ಐತಾ? ಅದು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ಓಪನ್ ರೀಡ್ ಇಟ್. ಬೈಡ್ದೇವ್ ಬೈಡ್ದೇವ್, ಕ್ಲಾಸ್ ಕ್ಲಾಸ್ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್. ಜಲ್ದಿ ಮತ್ತು ಉಳಿದವರು ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಮಾಡಿಸಿಲ್ಲ, ಯಾರ್ದು ಹೆಸರು ಬಂತು ಅವ್ರ ಕೈ ಎತ್ತರಿ. ಇಬ್ಬರದ ಹೆಸರು ಬಂತು, ಪ್ರಭುಳದ ಒಬ್ಬರದ ಹೆಸರು ಬಂತು, ಇವ್ರದ್ದು ಒಬ್ಬರದ ಹೆಸರು ಬಂತು, ಉಳಿದವ್ರದ್ದು ಯಾರು ಇದ್ರೊಳಗೆ ಹೆಸರಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ನೀವು ಬರ್ತೀರಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ? ಯು ವಾಂಟ್ ಟು ಕಮ್ ಆಲ್ ಆಫ್ ಯು? ಹಾಂ, ಮತ್ತು ನೀವು ನಿನ್ನೆ ಯಾಕೆ ಹೆಸರು ಬೆಳೆಸಲಿಲ್ಲ? ನೀವೆಲ್ಲ ಮುಂದೆ ಬಂದ್ಬಿಡ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಜನ ಬರ್ತಾರ, ಅವ್ರ ಸಲುವಾಗಿ ನೀವು ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನಾಗ್ತದ ಅಸ್ತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗ್ತದೆ. ಈಗ ನೀವು ಇಲ್ಲಿದ್ದವ್ರದೆಲ್ಲ ಹೆಸರು ಬರ್ಕೊಡ್ರಿ. ಸೊ ನೀವೆಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬರ್ತೀರಾ ಅದಲ್ಲ? ಹಾಂ, ತಪ್ಪದೇ ಬರ್ತೀರಾ? ಬರ್ರಿ. ಅದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 7 ಕರೆಕ್ಟ್ ಶುರು ಆಗ್ತದೆ, ಅದರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಲೇಟಾಗಿ ಬರಬ್ಯಾಡ್ರಿ. ನನಗೆ ನೆನಪದ, ನಾ ಇಲ್ಲೇ ಹುಬ್ಳಿ ಧಾರವಾಡದಾಗ ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ. ಫಿಲ್ಮ್ 12 ಶುರು ಆಗಿದ್ರೆ ನಾ 12 ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತೇನೆ. ಆಮೇಲೆ ಟ್ರೈನ್ 8 ಬರ್ತು ಅಂದ್ರೆ ನೀವು 9 ಮನೆ ಬಿಡ್ತೀರಾ ಅಥವಾ 8:15 ಮನೆ ಬಿಡ್ತೀರಾ? ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಅದೇ ರೀತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜಲ್ದಿ ಬರಬೇಕು. ಇವತ್ತು ನಾವೇನ್ ಪ್ರಯತ್ನ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ? ವೈಷ್ಣವ ಸದಾಚಾರ ಮತ್ತು ಮಾರ್ಗದರ್ಶನ. ವೈಷ್ಣವ ಸದಾಚಾರ ಅಂದ್ರೇನು? ವೈಷ್ಣವರ ಬರೀ ಬರ್ರಿ, ಯಾವ ರೀತಿ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕಡೆ ಕೂಡ್ರಿ ನೀವು ಪ್ರಭು. ವೈಷ್ಣವ ಸದಾಚಾರ ಅಂದ್ರ ಆಚಾರ ಅಂದ್ರೇನು? ಆಚಾರ ಅಂದ್ರ ಹೇಳ್ರಿ ಹೇಳ್ರಿ. ಕಂಡಕ್ಟ್ ಅಂದ್ರೇನು? ಎಟಿಕೇಟ್ ಅಂದ್ರೇನು? ಮ್ಯಾನರ್ಸ್ ಅಂದ್ರೇನು? ನಡವಳಿಕೆ. ವೈಷ್ಣವ ಯಾವ ರೀತಿ ನಡವಳಿಕೆ ಮಾಡ್ಬೇಕು? ವೈಷ್ಣವ ಸದಾಚಾರ. ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಾರ, ಆಚಾರ ಹೇಳೋದು ಹಂಗಾಗಬಾರ್ದು. ಬರ್ರಿ, ಆಚಾರ ಏನು? ಬದ್ನಿಕಾಯಿ ತಿನ್ನಬಾರ್ದಂತಂದು ಆಚಾರ ಹೇಳ್ತಾರ, ಆದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಅವ್ರೆ? ಯಾಕಂದ್ರೆ ಬದ್ನಿಕಾಯಿ ಒಳ್ಳೆ ಇದು ಅಲ್ಲ, ತರಕಾರಿ ಅಲ್ಲ. ಬದ್ನಿಕಾಯಿ ಒಳ್ಳೆ ತರಕಾರಿ ಒಳಗೆ ಅದನ್ನ ಗಣನೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ನಾವು. ಯಾವ್ದನ್ನ? ಬೈಂಗನ್. ಬೈಂಗನ್ ಅದು ಒಳ್ಳೆ ತರಕಾರಿ ಅಲ್ಲ, ಆದ್ರಿಂದ ಅದನ್ನ ತಿನ್ನಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಆಚಾರ ಹೇಳೋದು ಬದ್ನಿಕಾಯಿ ತಿನ್ನೋದಂದ್ರೆ ಏನರ್ಥ, ಯಾವ ತರಕಾರಿನ ತಿನ್ನಬಾರ್ದು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ, ತಿನ್ಬೇಡ್ರಿ ತಿನ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ. ಆದ್ರೆ ಅವರು ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ, ಆಚಾರ ಹೇಳೋದು ಅಂದ್ರೆ ಬದನೆಕಾಯಿ ತಿನ್ನೋದು ತಪ್ಪು, ಅದನ್ನ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಬೇಕು. ತಿಳ್ದಾ? ಆಮೇಲೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳೋರು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅವರು ಕೂಡ ಬದನೆಕಾಯಿ ತಿನ್ಬಾರ್ದು. ಒಂದು ಸಾರಿ ಒಬ್ಬ ಸಾಧು ಅವ್ರು ತಮ್ಮ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದ್ರು, ಸಾಕಷ್ಟು ಮಂದಿ ಪ್ರವಚನ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ನಂತರ ಸಾರಿ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ತಾಯಿ ಬಂದ್ರು ಮಗಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಬಂದ್ರು. ತಾಯಿದು ಒಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಇತ್ತು. ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಏನಿತ್ತು? ಇವ ನನ್ನ ಮಗ ಬೆಲ್ಲ ತಿಂತಾನೆ ಬಹಳ. ಈ ಥರ ಬೆಲ್ಲ ತಿಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತವೆ ಹೊಟ್ಟೆ ಒಳಗೆ? ಏನಾಗ್ತವೆ? ಹುಳಾಗ್ತವೆ. ಹಲ್ಲು ಅಲ್ಲೇನಾಗ್ತವೆ? ಉಳಿತಾವೆ, ಹೌದಲ್ಲ? ಆದ್ರಿಂದ ನೀವು ಬುದ್ಧಿ ಹೇಳ್ರಿ ನಮ್ಗೆ. ನನ್ನ ಮಾತು ನನಗೆ ಹೇಳಿ ಹೇಳಿ ಸಾಕಾಯ್ತು. ನೀವಾದ್ರೂ ಬುದ್ಧಿ ಹೇಳ್ರಿ. ಗುರುಗಳು ನೋಡಿದ್ರು, ಆಮೇಲೆ ಹೇಳಿದ್ರು, ಆಯ್ತು ಮುಂದಿನ ವಾರ ಬರ್ರಿ ನೀವು, ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಅಲ್ಲ ತಿನ್ನಾಗತ್ತ, ಅದು ಹೇಳ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ವಾರ ಬರ್ರಿ ಅಂತ. ಹೌದೌದು, ಈಗ ಮುಂದಿನ ವಾರ ಬರ್ರಿ ಅದು ಹೇಳ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಒಂದು ವಾರ ಬಿಟ್ಟು ತಾಯಿ ಮಕ್ಕಳು ಇಬ್ರು ಹೋದ್ರು. ತಾಯಿ ಹೇಳಿದ್ಲು, ನನ್ನ ಪೇತನ ಹಿಂದೆ ಬಂದಿದ್ದೆ, ನನ್ನ ಮಗ ಏನ್ ತಿಂತಾನ? ಬೆಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಬುದ್ಧಿ ಹೇಳ್ರಿ. ಗುರು ಹೇಳಿದ್ರು, ತಮ್ಮ ಬೆಲ್ಲ ತಿನ್ನಬಾರ್ದು, ಬೆಲ್ಲ ತಿಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ? ಹೊಟ್ಟೆ ಕೆಡ್ತೈತಿ, ಹಲ್ಲು ಉಳಿತಾವು. ಆಮೇಲೆ ಆ ಮಗು ಹ್ಞೂ ಅಂತ. ಆದ್ರೆ ತಾಯಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಈ ಮಾತನ್ನ ಒಂದು ವಾರ ಮೊದಲೇ ಹೇಳ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಒಂದು ವಾರ ಯಾಕೆ ಲೇಟ್ ಮಾಡಿದ್ರು? ತಾಯಿ ಕೇಳಿದ್ಲು, ಹೋದ ವಾರನೇ ಹೇಳ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ಇದಕ್ಕೆ ನೀವು ಒಂದು ವಾರ ಯಾಕೆ ತಗೊಂಡ್ರಿ? ನನ್ನ ಮಗ ಒಂದು ವಾರ ಮತ್ತೆ ಸಾಕಷ್ಟು ಬೆಲ್ಲ ತಿಂದ್ಬಿಟ್ಟ ಅದ್ರೊಳಗೆ. ಗುರುಗಳಂದ್ರು, ನಾ ಹೇಳ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ಆದ್ರೆ ನಾನು ಬೆಲ್ಲ ತಿಂತಿದ್ದೆ. ನಾನು ಬೆಲ್ಲ ತಿನ್ನೋದು ಬಿಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ವಾರ ಹಿಡೀತು. ಆಮೇಲೆ ನಾನು ಏನ್ ಮಾಡಿದೆ? ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಆಚಾರ ಹೇಳಿದೆ. ಅರ್ಥಾತ್ ಯಾವಾಗ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆವಾಗ ನಮ್ಮ ವಾಣಿಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಬರ್ತದೆ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಆ ಶಕ್ತಿ ಇರೋದು. ಪ್ರಭುಪಾದರು ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅವ್ರೇನ್ ಮಾಡಿದ್ರು? ಈ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಹಂಚಿದ್ರು. ವಯಸ್ಸಿನ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು? 70 ವಯಸ್ಸಿಗೆ ಅವರು ಭಾರತ ಬಿಟ್ರು. 70 ತಮಗೆ ಎಷ್ಟು ಈಗ ವಯಸ್ಸು? 71. ಈ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪ್ರಭುಪಾದರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? ಭಾರತ ಬಿಟ್ರು, ಅಮೇರಿಕ ಹೋದ್ರು. ಒಬ್ರೆ 2 ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಯ್ತು. ಆ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರ ಅಲ್ಲಿ ತಿನ್ನಕ್ಕೆ ಏನಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಏನ್ ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು? ಅವರು ಅವಲಕ್ಕಿ ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಸತ್ತು ಅಂದ್ರ ಕೆಲವೊಂದು ಇದು ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟು ಅವೆಲ್ಲ ಹಿಟ್ಟೆಲ್ಲ ಸೇರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ತಿನ್ನಕ್ ಸಿಗ್ತಿಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, ಹೇಳಿದ. ಆದ್ರಿಂದ ಅವ್ರೇನ್ ಮಾಡಿದ್ರು? ಇದೆಲ್ಲ ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು. ಯಾಕೆ? ಅವ್ರ ಗುರುಗಳ ಆದೇಶ ಇತ್ತು. ಅವ್ರ ಗುರುಗಳ ಹೆಸರೇನು ಅಲ್ಲಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಮೊದಲನೇದವರು ಪ್ರಭುಪಾದರು, ಎರಡನೇದವರು ಅವ್ರ ಗುರುಗಳು, ಅವ್ರ ಭಕ್ತಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಸರಸ್ವತಿ ಗೋಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ್ ಪ್ರಭುಪಾದ. ಅವರು ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ನೀವು ಹೋಗಿ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿಯನ್ನ ಎಲ್ಲಾ ಕಡೆಗೆ ಹಂಚಬೇಕಂತ. ಅವರ ಆದೇಶ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು 70 ಆದ್ರೂ ಮನೆಯೊಳಗೆ ಕೂಡ್ಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಮೊದಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆಮೇಲೆ 70 ನಂತರ ಅವ್ರು ಹೋದ್ರು. ಯಾವಾಗ 60 ಈಗೆಷ್ಟು 58 ವರ್ಷ ಈಗೆಷ್ಟು ವರ್ಷ ಇದು ರಿಟೈರ್ 60 ವರ್ಷ ಆದ ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲರೂ ಏನಾಗ್ತಾರ? ಏನಾಗ್ತಾರೆ? ರಿಟೈರ್ ಆಗ್ತಾರ, ನಿವೃತ್ತಿ. ಯಾವ ವಯಸ್ಸಿನೊಳಗೆ ವ್ಯಕ್ತಿ ನಿವೃತ್ತಿ ಪಡೆದು ಆರಾಮಾಗಿ ಮನೆ ಒಳಗೆ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೆ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡೋ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪ್ರಭುಪಾದರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂಘವನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಯಾಕೆ? ಅವ್ರಿಗೆ ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು? ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಹೇಳ್ತಾ ಹಿಂದಕ್ಕೂ ಬಹಳ ಮಂದಿ ಹೋದ್ರು, ಭಾರತದಿಂದ ಹೋಗಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಭಾಷಣ ಬಿಗಿದು ಬಂದ್ರು, ಹೊರತು ಅವ್ರು ಯಾರಿಗೂ ಏನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಹೇಳ್ತಾ ಶಿಕಾಗೋದೊಳಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಭಾರತದಿಂದ ಒಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿ ಹೋಗಿದ್ರು. ಅವ್ರ ಹೆಸರು ಹೇಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಹೋದ್ರು, ಭಾಷಣ ಕೊಟ್ರು, ಬಂದ್ರು, ಹೊರತು ದೊಡ್ಡದೇನು ಆಗಲಿಲ್ಲ, ಯಾರು ಭಕ್ತರಾಗ್ಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಪ್ರಭುಪಾದರು 66 ಹೋದ್ರು, ಅವ್ರಿಗೆ 70 ವಯಸ್ಸಾಗಿತ್ತು. 65 ಹೋದ್ರು. 66 ಪ್ರಭುಪಾದರು ಇಸ್ಕಾನ್ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಅದು ಬೆಳೀತಾ ಬಂತು, ಇವತ್ತಿಗೂ ಬೆಳೀತಾ ಇದೆ. ಯಾಕೆ? ಅವ್ರ ಆ ಒಬ್ಬ ಇಷ್ಟು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ವೃದ್ಧ ವ್ಯಕ್ತಿ ಅವರು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೆಂಗ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು? ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಉತ್ತರ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಯು ಆರ್ ಅನ್ ಓಲ್ಡ್ ಮ್ಯಾನ್, ಇನ್ವ್ಯಾಲಿಡ್ ಪರ್ಸನ್, ಸೊ ಹೌ ಕುಡ್ ಯು ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸೊಸೈಟಿ? ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಉತ್ತರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು? ನೀವು ಸಾಧಾರಣ ವ್ಯಕ್ತಿ ಕಾಣಿಸ್ತೀರಿ. ಪ್ರಭುಪಾದರದು ಅವ್ರೇನು ಅಗದಿ ದೊಡ್ಡ ಒಂದು 6.5 ಫೂಟ್ ಎತ್ತರನೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಅವರು 5.5 ಅಥವಾ ಐದು ಕಾಲಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಅವರೇನು ದೊಡ್ಡ ಒಳ್ಳೆಯ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದೊಳಗೆ ಅಥವಾ ಯಾರೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದೊಳಗೆ ಅವ್ರು ಹುಟ್ಟಿದ್ದೂ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಹುಟ್ಟಿದ್ದು ವಾಣಿಕ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂದ್ರೆ ವೈಶ್ಯ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂದ್ರೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋ. ಆಮೇಲೆ ಅವರೇನು ಸಂಸ್ಕೃತನೂ ಕಲ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಸಣ್ಣ ಮಗು ಇದ್ದಾಗ ಬಂಗಾಲಿ ಕಲಿತರು, ಸ್ವಲ್ಪ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಓದಿದ್ರು, ಮುಗಿದ್ರು. ಹೊರಗಿನ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡಿದ್ರೆ ಆಮೇಲೆ ಅವರು ಗೃಹಸ್ಥರಿದ್ರು ಮೊದಲು, ಆಮೇಲೆ ಸನ್ಯಾಸ ತಗೊಂಡ್ರು. ಎಲ್ಲ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡಿದ್ರೆ ಅವರು ವಿಶೇಷ ಏನು ಅವ್ರದ್ದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವದಲ್ಲಿ ಏನು ಇರಲಿಲ್ಲ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಳಿದೊಳಗೆ ಅವರೇನು ಪರಿವಾರದ ಜನ್ಮ ತಗೊಂಡಿದ್ದಿಲ್ಲ, ಅವರೇನು ಸನ್ಯಾಸನ ತಗೊಂಡಿದ್ದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಗೃಹಸ್ಥರಿದ್ರು, ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಮಕ್ಕಳಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅವ್ರ ಇಡೀ ಭಾರತ ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಆಗಿನ ಕಾಲದೊಳಗೆ. ಅವ್ರ ಟ್ರೇನು ಅಗದಿ ಕಡಿಮೆ, ಬಸ್ಸಿಂದ ಈ ರೀತಿ ಸೌಕರ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ. ತಿಳಿತಾ ಈಗ ಸಿಟಿ ಬಸ್ ಅದಾವು, ಬಸ್ ರಿಕ್ಷಾ ಅದಾವು, ಟಮ್ ಟಮ್ ಅದಾವು, ಮತ್ತೇನೇನು ಅದಾವೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾನು ಅದಾವು. ಅದಲ್ಲ ನಾವು ನಡೆಯೋ ಕಾರಣನೇ ಇಲ್ಲ. ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಹಂಗ ಆ ಕಾಲ ಆ ಸಮಯದೊಳಗೆ ಅವರು ಇಡೀ ಭಾರತವನ್ನು ಅಡ್ಡಾಡಿದ್ರು. ಆವಾಗ ಗೃಹಸ್ಥರಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡಿದ್ರು, ಆದರ್ಶ ಗೃಹಸ್ಥ ಜೀವನ ಮಾಡಿದ್ರು. ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಮಕ್ಕಳಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ, ಮನೆಯೊಳಗೆ ರಾಧಾ ಗೋವಿಂದ ವಿಗ್ರಹ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಈ ರೀತಿ ಅವ್ರೇನು ಮಾಡಿದ್ರು, ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿಗೆ ಮುಡಿಬಿಟ್ರು. ಆ ನಂತರ ಅವರು ಸನ್ಯಾಸ ತಗೊಂಡು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತದೆ? ವಯಸ್ಸಾದಂಗ ಶಕ್ತಿ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ರೆ ಪ್ರಭುಪಾದರ ಜೀವನದೊಳಗೆ ಉಲ್ಟಾ ಆಯ್ತು, ವಯಸ್ಸಾದಂಗ ಅವ್ರಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಶಕ್ತಿ ಬಂತು. ಎದಕ್ಕೆ? ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಅದು ಹೆಂಗ್ ಸಾಧ್ಯ? ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೊದಲು ಆಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಹೇಳ್ತಾ ಅವಾಗ ನಮ್ಮ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಬರ್ತದೆ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಶಕ್ತಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ? ಅದು ಹೆಂಗ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತಾರ. ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಗರ್ಭಿಣಿ ಆದಾಗ ಏನಾಗ್ತದ? ಮಗು ಹೊಟ್ಟಿ ಒಳಗೆ ಇರ್ತದೆ, ಅದರಿಂದ ಹೊಟ್ಟಿ ಏನಾಗ್ತದ? ದೊಡ್ಡದಾಗ ಆಗ್ತದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನಿಜವಾಗಿ ಮಗು ಇದ್ರೆ ಹೊಟ್ಟಿ ಬರ್ತದೆ, ಮಗು ಇಲ್ಲ ಒಳಗ ಅಂತಂದ್ರ ಹೊಟ್ಟಿ ಬರ್ತದ? ಬರೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಕೆಲವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ಹೊಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಅರಬಿ ಕಟ್ಕೊಂಡು ಡ್ರೆಸ್ ಮಾಡ್ಕೊತಾರ. ನೋಡೋರ್ಗೆ ಹೆಂಗ್ ಕಾಣಿಸ್ತದ? ಗರ್ಭಿಣಿ ಅದೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ನೀವು ರಜಾ ಕೊಡ್ಬೇಕು. ಈಗ ಆಫೀಸ್ನವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಗರ್ಭಿಣಿ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ ಏನಿರ್ತದ? ರಜಾನೂ ಸಿಗ್ತದೆ, ಆಮೇಲೆ ಪಗಾರ ಸಿಗ್ತದಿಲ್ಲ. ಪಗಾರನು ಸಿಗ್ತದೆ, ಮತ್ತ ಮನೆಯೊಳಗೆ ಕುತ್ಕೊಂಡು ಆರಾಮಾಗಿ ಇರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಗಳು ಏನ್ ಮಾಡಿದ್ಲು, ಈ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ಲು. ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಗರ್ಭಿಣಿ ಇದ್ರೆ ಮತ್ತೆ ಆಯ್ತು, ಮನೆಗೆ ಹೋಗ್ರಿ ನೀವು. ಮತ್ತೆ ಅವರು ಎಷ್ಟು ತಿಂಗಳಂತಂದು ಬಹಳ ಇದನ್ನ ಪಗಾರ ಕೊಡ್ತಾರೆ? ಎಷ್ಟು ತಿಂಗಳು ಕೊಡ್ತಾರ? ಅವರು ಮೂರು ತಿಂಗಳು ಕೊಡ್ತಾರ. ಹೌದಲ್ಲ, ಒಂದ್ ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಎರಡು ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಮೂರನೇ ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಎಲ್ಲಿತ್ತು ನಿಮ್ದು ಮಗು ಅಂತ ಕೇಳ್ತದ. ಇಲ್ಲ, ಮಗು ಐತಿ, ಒಳಗನ ಐತೆ. ಒಂಬತ್ತು ತಿಂಗಳಾಗಿಂದ್ಮೇಲೆ ಮಗು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೂ ಡೌಟ್ ಬಂತು. ಆಮೇಲೆ ಹತ್ತು ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಆಮೇಲೆ ಅದು ಏನೋ ದೊಡ್ಡ ಗಲಾಟೆ ಆಗೈತೆ. ಆಮೇಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು. ಇಲ್ಲ ಇಲ್ರಿ, ನನಗೆ ಹೋಗಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಹಂಗೆ ಹತ್ತು ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಮಗು ಹೊರಗೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀನು ಸಾಯ್ತಿತ್ತು, ಮಗು ಸಾಯ್ತಿತ್ತು ಅಂತಂದು ಅವ್ರು ಹೇಳಿ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ನಾನು ಹೋಗಕ್ಕಾಗೋದು. ಆನಂತರ ಅವರು ಹೋಗ್ಲೇಬೇಕಾಗ್ತದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನೋಡಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಏನು ಅವ್ರಿಗೇನು ಅರ್ಥ ಆಯ್ತು? ಒಳಗೆ ಮಗು ಇದ್ದಿದ್ದೇ ಇಲ್ಲ, ಏನು ಮಾಡಿದ್ದು ಆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು? ಅದೇ ರೀತಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ವೈಷ್ಣವನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಡ್ರೆಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೋದು. ಅವ್ರ ವೈಷ್ಣವ ಗುಣಗಳು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ? ಅದನ್ನ ನಗೆ ಪಾಟ್ಲಾಗ್ತದಿಲ್ಲ. ಯಾರಾದರೂ ಹೊಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಅರಬಿ ಕಟ್ಕೊಂಡು ಅಡ್ಡಾಡ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ಒಳಗೆ ಗರ್ಭಿಣಿ ಅದಾಳ ಅಂತ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿ ಐತೆ? ಅದರಿಂದ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ, ಬಂಜೆಗೆ ಏನು ಗೊತ್ತು? ರಸವೇದನೆ. ಒಂದು ಮಗು ಅಂತ ಜನ್ಮ ಕೊಡೋದು ನಿಜವಾಗಿ ಅದು ಕಷ್ಟ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು? ನಿಜವಾದ ತಾಯಿಗೆ ಗೊತ್ತು. ಯಾರು ಒಂಬತ್ತು ತಿಂಗಳು ಮಗುನ ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆಯೊಳಗೆ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಹೊರಿತಾಳಲ್ಲ ಅವಳು ತಾಯಿ, ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತು, ಅವಳೆಂದು ನಾಟಕ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ತಿಳಿದ ನಾಟಕ ಮಾಡೋರ್ಗೆ ಒಳಗೆ ಮಕ್ಕಳ ಇರೋದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ಲ? ಅರ್ಥಾತ್ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ವೈಷ್ಣವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಡ್ರೆಸ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಮಾಡಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ವೈಷ್ಣವ ರೀತಿ ಒಳಗೆ ಡ್ರೆಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಇವಾಗ ವೈಷ್ಣವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಡ್ರೆಸ್ ಮಾಡಿರ್ರಿ? ಕೈ ಎತ್ತಿರಿ ನೋಡೋಣ. ಯಾರು ವೈಷ್ಣವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಡ್ರೆಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವ್ರ ಕೈ ಎತ್ತಿ. ವೈಷ್ಣವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಡ್ರೆಸ್ ಮಾಡುದು. ಆದ್ರೆ ನೀವು ವೈಷ್ಣವ್ರ ಇದ್ರಿ, ಒಳಗೆ ನೀವು ವೈಷ್ಣವ್ರ ಇದ್ರಿ. ಈಗ ಇದೇನಿತ್ತಿದ ಕ್ಲಾಸ್ ಒಳಗೆ ಏನಿರ್ಬೇಕು? ನೀರು ಕಾಣಿಸುತ್ತ ನಿಮಗ? ಆದ್ರೂ ನೀರಂತ ಹೆಂಗ ಹೇಳ್ತೀರಿ? ನೀವು ಹೆಂಗ ಹೇಳ್ತೀರಿ? ಇದ್ರೊಳಗೆ ಹಾಲು ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಮೊಸರು ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ತುಪ್ಪ ಇರ್ಬೋದು, ಏನಿರ್ಬೋದು ಇದ್ರೊಳಗೆ? ಆ ಮೊಸರು ಹಾಲಾಯ್ತಂತ, ಇದು ನೀರೇ ಐತಂತ ಹೆಂಗ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು? ಏನ್ ಗ್ಯಾರಂಟಿ? ಹಾ, ಪ್ರತಿ ಸಲ ನೀರಬೇಕು, ಹೌದಲ್ಲ? ಅಲ್ಲೇ ಕೆಳಗಡೆ ಒಂದು ಬಾಕ್ಸ್ ಇತ್ತು, ಬಾಕ್ಸ್ ಮೇಲೆ ಏನ್ ಬರ್ತೇವೆ ನಾವು? ಹುಂಡಿ. ಅದ್ರೊಳಗೆ ಏನಿರ್ಬೇಕು? ಹಣ ಇರ್ಬೇಕು, ದೇವರ ಭಕ್ತರ ಹಾಕಿದ್ದ ಹಣ ಇರೋದು. ಹೊರಗಡೆ ಹುಂಡಿ ಅಂತ ಇರೋದು, ಹೌದಲ್ಲ? ಅದು ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಸಿಗ್ಬೇಕು ಅದ್ರೊಳಗೆ? ಹೌದಲ್ಲ, ದೇವ್ರ ಹಾಕಿದ್ದ ಭಕ್ತರ ಹಾಕಿದ್ದು ಹಣ ಅದ್ರೊಳಗೆ ಬಿದ್ದಿರ್ತದೆ. ಹೊರಗಡೆನೂ ಹುಂಡಿ ಅಂತಂದಿರ್ತೈತಿ, ಒಳಗಡೆನೂ ಹುಂಡಿ ಹಣ ಬಿದ್ದಿರ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ಈಗ ನೀವೆಲ್ಲ ಹೆಂಗಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಳಗಡೆಗೆ ಹಣ ಬಿದ್ದಿತ್ತು, ಆದ್ರೆ ಹೊರಗಡೆ ಹುಂಡಿ ಅಂತ ಬರ್ದಿಲ್ಲ. ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಉದಾಹರಣೆ ಏನು? ಸಕ್ರಿ ಡಬ್ಬಿ ಇರ್ತದಲ್ಲ ಮನೆಯೊಳಗೆ, ಸಕ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ತರ ಒಂದೇ ತರ ಡಬ್ಬಿ ಇದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ? ಸಕ್ರಿ, ಬೇಳೆ, ಆಮೇಲೆ ಉಪ್ಪು ಅಂತಂದೆಲ್ಲ ಬರಿತೀವಿ ಅಲ್ಲ. ಒಳಗ ಏನಿರ್ಬೇಕು? ಏನಿರ್ಬೇಕು? ಸಕ್ರಿ ಇರ್ಬೇಕು. ಹೊರಗಡೆಗೆ ಏನು ಬೋರ್ಡ್ ಇರ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅದು ಮ್ಯಾಚ್ ಆಗ್ಬೇಕು. ಹಂಗ ಮ್ಯಾಚ್ ಆದ್ರೆ ಬೆಸ್ಟ್. ಹಂಗಾಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕೊನೆ ಪಕ್ಷ ಒಳಗೆ ಏನಿರ್ಬೇಕು? ಸಕ್ರಿ ಇರ್ಬೇಕು. ಹೊರಗಡೆ ಬೋರ್ಡ್ ಇಲ್ಲದ್ರೂ ನಡೀತಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಒಳಗಡೆಗೆ ನೀವು ವೈಷ್ಣವರು ಇರ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಜಪ ಮಾಡ್ಬೇಕು, ಕೃಷ್ಣ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ಭಗವದ್ಗೀತಾ ಓದ್ಬೇಕು. ಒಂದ್ ವೇಳೆ ಇದನ್ನು ಮಾಡಿ ವೈಷ್ಣವ ರೀತಿ ಡ್ರೆಸ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಡೀತಿದೆ, ಅದೇನು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರ ವೈಷ್ಣವ ಆ ಡ್ರೆಸ್ ನಿಂದ ಅವನನ್ನು ನೀವು ಗುರುತು ಹಿಡಿಯಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಗುಣದಿಂದ ನೀವು ಗುರುತು ಹಿಡಿಬಹುದು. ಅದರ ಅರ್ಥ ಏನು? ಒಳಗಡೆ ಸಕ್ರಿ ಐತಿ, ಆದ್ರೆ ಹೊರಗಡೆ ಬೋರ್ಡ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆ ಸಕ್ರಿ ಎಲ್ಲಿ ಐತೆ ಅಂತ ಹುಡುಕಾಕ ನಿಮ್ಗೆ 5 ನಿಮಿಷ ಹಿಡಿತೈತಿ. ಆದ್ರಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು? ಬೋರ್ಡ್ ಹಾಕ್ತೀವಿ, ಹೊರಗಡೆಗೆ ಒಂದು ಚೀಟಿ ಬರೆದಿರ್ತೀವಿ, ಬರೆದಿರ್ತೇವಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಒಂದು ಬೋರ್ಡ್ ಐತಿ, ಇದು ಡಬ್ಬಿ ಐತಿ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಏನ್ ಬರ್ದಾರ? ಸಕ್ಕರೆ ಅಂತಂದು ಬರ್ದಾರ. ಅದ್ರ ಒಳಗೆ ಏನೈತಿ? ಉಪ್ಪು ಐತಿ. ನಡೀತದೆ? ಹೊರಗಡೆಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ತಿಲಕ್ ಹಚ್ಕೊಂಡು ಅಡ್ಡಾಡ್ಬಹುದು, ದುಗ್ಗು ದೂತಿ ಕುರ್ತ ಯಾರಾದ್ರೂ ಹಾಕ್ಬಹುದು. ಅದ್ರ ಒಳಗಡೆಗೆ ವೈಷ್ಣವ ರೀತಿ ಗುಣಗಳು ಬರಬೇಕು. ಇಲ್ಲ, ಅದ್ರ ಒಳಗೆ ಉಪ್ಪಿತ್ತು, ಹೊರಗಡೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ಅಂತಂದು ಬೋರ್ಡ್ ಹಾಕ್ಯಾರ ಅಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತೈತಿ? ಹಾ, ನಡೀತದೆ? ಹಾಲಿನೊಳಗೆ ಏನ್ ಹಾಕ್ತೇವೆ ನಾವು? ಹಾಲಿನೊಳಗೆ ಸಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಉಪ್ಪು ಹಾಕ್ಬಿಟ್ರ? ಹಂಗ ಅರ್ಥ ಅದ. ಮತ್ತ ಯಾವ್ದು ಸರಿ, ಯಾವ್ದು ಒಳ್ಳೇದು? ಹಂಗಂದ್ರ ಹೊರಗಡೆಗೆ ಸಕ್ರಿ ಅಂತಂದ ಬೋರ್ಡ್ ಹಾಕಿ ಒಳಗಡೆ ಉಪ್ಪು ಇಡೋದು ಸರಿನೋ, ಅಥವಾ ಒಳಗಡೆಗೆ ಸಕ್ರಿ ಇಟ್ಟು ಹೊರಗಡೆಗೆ ಉಪ್ಪು ಅಂತ ಬೋರ್ಡ್ ಹಾಕೋದು ಸರಿ? ಯಾವ್ದು ಸರಿ? ಎರಡು ಸರಿ ಅಲ್ಲ. ಯಾವ್ದು ಸರಿ? ಯಾವ್ದು ಅಂದ್ರೆ ಹಾ, ಅದಕ್ಕೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎದಕ್ಕೆ ನಾವು ಆರಂಭ ಮಾಡೀವಿ? ಒಳಗಡೆಗೂ ಸಕ್ರಿ ಇರ್ಬೇಕು, ಹೊರಗಡೆ ಸಕ್ರಿ ಅಂತಂದ್ ಬೋರ್ಡ್ ಹಾಕ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವು ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ. ತಿಳಿತಾ? ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾವಾಗ ಇಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಸತ್ಸಂಗ ಶುರು ಆಗಿತ್ತು ಅವಾಗನ ಶುರು ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಬೆಟರ್ ಲೇಟ್ ದನ್ ನೆವರ್. ಅಂದ್ರೆ ಕೊನೆ ಪಕ್ಷ ಲೇಟ್ ಆದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಇವಾಗ್ಲಾದ್ರೂ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಶುರು ಮಾಡಿವಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಜನರಿಗೆ ಕೃಷ್ಣನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಹುಟ್ಟುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಯಾರಿಗೆ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು? ಕೃಷ್ಣನ ಪ್ರತಿನಿಧಿ. ನಮಗ್ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣದವ್ರು ಬಂದ್ರು, ಕೃಷ್ಣನ್ ಭಕ್ತರು ಬಂದ್ರು ಅಂತಾರ ಇಲ್ಲ. ಕೃಷ್ಣನ ಭಕ್ತ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು, ಅವ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅವ್ನ ನಡವಳಿಕೆ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು, ಅವನ ರೀತಿ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು, ಅವನೊಂದು ಡ್ರೆಸ್ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು, ಅವ್ನ ಮಾತು ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು, ಅಯ್ಯಪ್ಪ ಬರ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ತೊಗೊಂಡ್ ಬರ್ರಿ, ಕುರ್ಚಿ ಕೊಟ್ಬಿಡ್ರಿ ಪ್ರಭುಗಳಿಗೆ. ನೀ ಸಿಟ್ ಸಿಟ್ ತೀನ್ ಲೋಕ್ ಮತ್ ಬಿಡ, ನೀ ಕೂಡ್ರಿ ಕೂಡ್ರಿ ಪ್ರಭು. ಅಲ್ಲ ಅವ್ರು ಹೋಗ್ಯಾರ ಈಗಾಗ್ಲೇ, ಒಬ್ರು ಹೋಗ್ಯಾರ. ಗಿರೀಶ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಷ್ಟಕ್ಕೆ ಶುರು ಆಗ್ತದ, ಟೈಮ್ ಎಷ್ಟಾಯ್ತ, ಜಲ್ದಿ ಬರ್ಬೇಕು, ಜಲ್ದಿ ಅನ್ನೋದು ಸಾಡೆ ಛೇ ಬಜೆ ನಾನೇ 7 ಬಜೆ ಬರಪ್ಪ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ತಂಡು ಅಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ಒಬ್ಬ ವೈಷ್ಣವ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಜೀವನದಲ್ಲಿ, ಅದನ್ನ ನಾವಿಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. ವೈಷ್ಣವರಿಗೆ ಎಷ್ಟು ಗುಣಗಳಿದಾವೆ? 26 ಗುಣಗಳು. 26 ಗುಣಗಳನ್ನ ಒಬ್ಬ ವೈಷ್ಣವ ದರ್ಶನ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ಬೇಕು. ಎಷ್ಟು ಗುಣಗಳು? 26 ಗುಣಗಳು. ಅವನ್ನ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. ಯಾವ ಅನ್ನೋದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಗುಣಗಳು ಆ ವೈಷ್ಣವರಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತಾವ. ಆ ಗುಣಗಳನ್ನ ನಾವು ಪ್ರಭುಪಾದರ ಜೀವನದಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. 26 ಗುಣಗಳು ಅವರಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇದ್ದವು. ಆದ್ರೆ ಮುಖ್ಯವಾದ ಗುಣ ಏನು? ಕೃಷ್ಣೈಕ ಶರಣ. ಯಾರು ಕೃಷ್ಣನನ್ನ ಭಗವಂತ ಅಂತ ಹೇಳಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅವ್ರು ವೈಷ್ಣವ. ಪಾರ್ಟ್ಲಿ ಐ ಕ್ಯಾನ್ ಸ್ಪೀಕ್. So what you can do is, kya hota hai? ಹಿಂದಿ ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ ಕೈ ಹತ್ರ, ಹಿಂದಿ ಯಾರಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಕೈ ಹತ್ರ, ಲೆಟ್ ದೆಮ್ ಸ್ಪೀಕ್. ಹಿಂದಿ ಯಾರಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಕೈ ಹತ್ರ? ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಿಂದಿ ಬರ್ತದ? ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಿಂದಿ ಅರ್ಥ ಆಗ್ತದ? ಹಾ, ನಿಮ್ಗೆ ಹಿಂದಿ ಅರ್ಥ ಆಗ್ತದ? ಹಾಕಿ ಯು ಆಲ್ಸೋ ವಾಂಟ್ ಟು ಎನ್ಕರೇಜ್ ದೋಸ್ ವರ್ಡ್ ಕನ್ನಡ ಪೀಪಲ್. ಪ್ರಭು ಜಿತನ ಜರುರತ್ ಹೈ ಉತನಾ ಹೀ ಕರೋ, ಆಪ್ಕೋ ಭಿ ಸುನ್ನಾ ಹೈ, ವಾಲ್ಯೂಮ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ದೋ ಔರ್ ಆಪ್ಕೋ ಯೇ ಲಾನೆ ಕಿ ಕ್ಯಾ ಜರುರತ್ ಹೈ ಕುರ್ಚಿ. ಡೋಂಟ್ ಸ್ಪೆಂಡ್ ಟೈಮ್ ಇನ್ ಅದರ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಆಲ್ಸೋ. ಹಿಂಗಿಡ್ರಿ, ಹಾ ಹಂಗಿಡ್ರಿ, ಹಾ ಸಾಕು 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 ಸಾಕು, ಕೂಡ್ರಿ. ತೋ ವೈಷ್ಣವ್ ಕೌನ್ ಹೈ, ವೈಷ್ಣವ್ ಕೈಸಾ ರಹನಾ ಚಾಹಿಯೆ, ತೋ ಉಸ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಯಹಾಂ ಚರ್ಚಾ ಕರ್ ರಹೆ ಹೂಂ. ತೋ ಮೈನೆ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಕಹಿ ದಿಯಾ ಆಲ್ರೆಡಿ, ಆಧಾ ಘಂಟಾ ಹೋ ಗಯಾ ಶುರು ಹೋಕೆ, ತೋ ಆಪ್ ಲೋಗ್ ಸುನ್ ಲೋ ಕಿ ಜೋ ಮೈನೆ ಕಹಾ ಹೈ ಆಲ್ರೆಡಿ ಅಭಿ ತಕ್. ಸೋ ಮುಖ್ಯವಾದ 26 ಗುಣಗಳಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾದ ಗುಣ ಏನು? ಏನು ಹೇಳಿದೆ? ಕೃಷ್ಣೈಕ ಶರಣ. ಅಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಶರಣಾಗಿರ್ತಾನ ಆ ವ್ಯಕ್ತಿ, ಅವನು ವೈಷ್ಣವ. ಮತ್ತು ಉಳಿದ ಗುಣಗಳು 25 ಗುಣಗಳು ಕಾಲಾಂತರದಲ್ಲಿ ಅವು ಏನಾಗ್ತಾವು? ಕಂಡು ಬರ್ತಾವ. ಅದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಟೈಮ್ ಹಿಡಿತೀವಿ. ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವುಗಳನ್ನು ತರಲಿಕ್ಕೆ. ನಾವು ಹಿಂಗೆ ಹೇಳಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಂ ಸಾರಿ, ತೋ ಓ 25 ಜೋ ಗುಣ ಹೈ ಓ ಅಪ್ನೆ ಆಪ್ ಬಾದ್ನೆ ಪ್ರದರ್ಶಿತ ಹೋಂಗೆ. ಪಹಿಲಾ ಗುಣ ಕೌನ್ಸಾ ಹೈ? ಕೃಷ್ಣ ಏಕ ಶರಣಂ, ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಶರಣ. ಕೃಷ್ಣನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆಗೆ देवी दामव दुर्गा व चौड़ावा हाँ वो नहीं करना चाहिए, वो नहीं करते हुए कृष्ण को ही जो शरण जाएगा वो है वैष्णव। लेकिन फिर भी वैष्णव अगर आप है तो वैष्णव जो शास्त्र है उसमें जैसा लिखा है वैसा जीवन बिताना चाहिए। तो फिर अगर ऐसा नहीं करेंगे तो आप वैष्णव नहीं है। हाँ एक दृष्टि से आप वैष्णव है क्योंकि आप कृष्ण की पूजा करते हैं, लेकिन आपका पूजा कैसा है वो तमोगुण में पूजा है। क्योंकि जो व्यक्ति जो वैष्णव क्वालिटी प्रदर्शित नहीं करेगा, वैष्णव गुण को प्रदर्शित नहीं करेगा, तो केवल नाम के लिए वैष्णव हो गया और कृष्ण के लिए वो क्या है, काला धब्बा है। काला धब्बा समझते कृष्णनिगे ಒಂದು ಕೇಡು ತರೋ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗ್ತೀನಿ, ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಕೆಟ್ಟ ಹೆಸರು ತರ್ತೀನಿ ನಾವು। ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಹೊಡೆದು ಹಣ ದೋಚಿಕೊಂಡು ಬಂದು ನಾವು ವೈಷ್ಣವರಿದ್ದೀವಿ ನಾವು ಹರಿಕೃಷ್ಣ ಜಪ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಜನರು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ತಾರ? ಹಾಂ ಆ ರೀತಿಲಿ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ವೈಷ್ಣವರನ್ನ ಒಂದು ವೇಳೆ ಅಪಮಾನ ಮಾಡೋದು, ವೈಷ್ಣವಕ್ಕ ಅಪಮಾನ ಕರ್ನ, ವೈಷ್ಣವಕ್ಕ ನಿಂದಾ ಕರ್ನ, वैष्णव के पीछे अलग अलग बातें करना, ये क्या है, ये बहुत बड़ा दुर्गुण है और इसे हमें छोड़ना जरूरी है। अन्यथा हम लोग कभी ही कभी भी कृष्ण का हम कृपा प्राप्त नहीं कर सकेंगे। तो हम ये नहीं बोल सकते अरे 26 गुण है ना, तो उसमें से पहला सबसे गुण वो मैं मेरे पास है, वो क्या कृष्ण की शरण हो गया, तो बाकी दुनिया बाढ़ में जाए तो मेरे को क्या फर्क पड़ता है, ऐसा आप नहीं बोल सकते। अगर ऐसा होता तो फिर सब लोग केवल कृष्ण को शरण जाते ही वो वैकुंठ जाना चाहिए था, तो फिर हर व्यक्ति वैकुंठ क्यों नहीं जा रहा, क्यों? क्योंकि बाकी जो 25 गुण है उसको प्रयत्न करना चाहिए, उसको अपने जीवन में लाने के लिए बहुत आवश्यक है। तो चैतन्य महाप्रभु जो स्वयं कृष्ण है वो क्या कर, उन्होंने क्या किया, सनातन गोस्वामी को एक बार शिक्षा दे रहे थे उपदेश, उसमें उन्होंने कहा कि वैष्णव आचार या वैष्णव एटिकेट जो है इसको जो पालन करेगा वो कैसा दिखता है, वो सुंदर दिखेगा। किसकी आंखों में, भगवान की आंखों में, भगवान के आंखों में वो सुंदर दिखाई देंगे। क्यों? क्योंकि कृष्ण चाहते कि हम वैष्णव पद्धति के अनुसार जीवन बिताए और कृष्ण चाहते हैं वैसा। और तो कृष्ण के लिए हम सुंदर कब लगेंगे, केवल तिलक, एक इधर तिलक और 12 तिलक पूरा शरीर पे लगाने से हम कृष्ण को सुंदर नहीं दिखाई देंगे। कृष्ण को सुंदर कब दिखाई देंगे हम, जब हम वैष्णव गुणों को अपने जीवन में लेकर आएंगे। तो चैतन्य महाप्रभु ने अपने ही उदाहरण से हमें सिखाया कि वैष्णव कैसे रहना चाहिए। वो जब बचपन में थोड़ा बहुत नटखट लीला उन्होंने किया क्योंकि वे स्वयं कृष्ण है, वो साधारण थोड़ी थे, वो तो स्वयं भगवान कृष्ण है, तो कृष्ण के जैसे उन्होंने बहुत सारे नटखट लीला की। लेकिन उसके साथ साथ जब वे बड़े हो गए, जब वे गृहस्थ बन गए, नहीं नहीं उधर रखे उधर है आप, जब वे गृहस्थ बन गए तो इतने अच्छे गृहस्थ थे कि उनके जीवन में और बारे में हम चर्चा करेंगे कि आदर्श गृहस्थ जीवन कैसे बिताना चाहिए वैसे उन्होंने बिताया। कभी भी वो घर में बोल देते थे, शची माता और उनके पहला पत्नी का नाम था लक्ष्मी देवी, बोल देते थे कि अभी मैं आ रहा हूं, मेरे साथ 20 सन्यासी लोगों को मैं खाना खिलाने के लिए लेके आऊंगा। ना SMS नहीं किया उन्होंने, ना ही फोन उठा के फोन कर दिया अभी मैं आ रहा हूँ, अभी थोड़ा प्रसाद बना के रखना, किसी के हाथ में बोल के भेज देते थे कि मैं आ रहा हूँ, मेरे पीछे कितने लोग आएंगे, 20 लोग आएंगे, और प्रसाद बनाने के लिए बोल देते, और शची माता और लक्ष्मी वो दोबारा SMS नहीं भेजते, ये संभव नहीं है, घर में दाल नहीं है, गैस नहीं है, ये नहीं है, वो नहीं। और तो और उनके घर में उन जमाने 500 साल के पहले की बात, जब आप देखेंगे चैतन्य महाप्रभु के जीवन में, वो कोई बड़ा धनी व्यक्ति नहीं थे, साधारण छोटा सा झोपड़ी जैसा उनका घर था। और घर में ऐसा नहीं कि बहुत भर भर के तेली भर के उन्होंने रखा स्टोर करके, हम क्या करते स्टोर करके, अभी बार बार कौन जाएगा किराना दुकान, अभी जो भी चाहिए सब एक साथ लाके रख दो, ऐसा नहीं करते थे। ऐसा करने के लिए पैसा चाहिए ना, पैसा किधर था, जगन्नाथ मिश्र के पास, और जगन्नाथ मिश्र तो चले गए उसके पास महाप्रभु, वो तो निमाय पंडित के रूप में सिखाते थे थोड़ा बहुत धन, लोग जो दान में देते थे ब्राह्मण तो धन से वो अपने जीवन चलाते थे। उनका घर ऐसा कोई आलिशान बंगला नहीं था, छोटा सा एक झोपड़ी के जैसा घर था, और घर में केवल 3 लोगों के लिए खाने के लिए जितना चाहिए उतना ही पदार्थ उधर रहता था। लेकिन जैसे ही महाप्रभु ऐसा भेजते थे किसी को कि मैं 20 लोगों को लेकर आ रहा हूं, तो तुरंत लक्ष्मी देवी और शची माता महाप्रभु के माता माँ तो तुरंत तो सेवा में लग जाते थे। और क्योंकि उनको जो भी घर में आते थे उनको खिलाने की इच्छा था, तो इसलिए तुरंत क्या हो जाता था, भगवान कृष्ण के इंतजाम से क्या हो जाता, कोई ना कोई एक व्यक्ति आता था और वो कोई दाल लेके आता था, कोई चावल लेके आता, कोई दूध लेके आता, कोई सब्जी लेके आता, कोई घी लेके आता, और बराबर उतना लोगों के लिए 20 लोगों के लिए जितना चाहिए उतना ही प्रसाद उनके मतलब आ जाता था। वो कैसे आता था, आप बोले हाँ वो क्योंकि वो तो महाप्रभु है ना, वो तो कृष्ण है ना, तो अपना इंतजाम कर लेंगे वो, नहीं, क्योंकि उनको खिलाने का इच्छा था। अगर हमको अगर खिलाने की इच्छा है तो भगवान हमको देंगे। जैसे कि हमारा ही उदाहरण देखो, हमारा इच्छा था कि इधर संडे फिश होना चाहिए धारवाड़ में, जब मैं पहली बार गया था प्रोग्राम में, संडे फिश में क्या दिया था, दौड़ने प्रसाद, दौड़ने अंदर ही ना, हाँ उसमें कन्नड़ा, इसलिए कन्नड़ा में कहावत है, जाना निगे मातने पेट्टु कोणनिगे दोण्णे पेट्टु, इल्ल बरोरल्ले यारु कोण्रल्ल अवरेल्ल जानर भक्तरदरे अवरिगे दोण्णी पेट्टे हाकोडु, दोण्णि प्रसाद हाकोडु। संडे फीस्ट प्रभुपाद एन् माडिद्रु, अवरे शुरु माडिद्रु, अवरे कुकिंग माड्ता इद्रु। 70 वर्ष वयस्सागिदे आ व्यक्ति, 25 30 50 60 मंदि कुकिंग माड्ता इद्रु लेक्क हाकि, ಯಾಕೆ ಅವರಂತ ಇದ್ರು ಕೃಷ್ಣನ ಮನೆಗೆ ಸಂಡೇ ಒಂದ್ಸರಿ ಭಕ್ತರು ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಊಟ ಹಾಕಲೇಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಇಚ್ಛೆ ಆಯ್ತು। ಹಾ ಇಸ್ಲೇ ವೇ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಹರ್ ಬಾರ ಖುದ್ ಖಾನಾ ಬನಾತೈತೆ, ಪ್ರಸಾದ ಬನಾತೈತೆ, ಅರ್ಪಣ ಕರ್ತೈತೆ। ಸೋಚಿಯೇ ಜಬ್ ಪ್ರಭುಪಾದ ಜೀ ಕುಚ್ ಬನಾಯೆ ಔರ್ ಸ್ವಯಂ ಭಗವಾನ್ ಕೋ ಅರ್ಪಣ ಕರೆ ಔರ್ ವೋ ಅಗರ್ ಆಪ್ ಖಾಯೆಂಗೆ ತೋ ಸೋಚೋ ಉಸ್ಮೇ ಕಿತನಾ ಆನಂದ ಆಯೇಗಾ। प्रभुपाद ने ऐसे किया, और पूरा दुनिया भर में कहीं भी जाओ हर संडे आपको प्रसाद मिलेगा खाने का, और पूरा कर्नाटक में, उत्तर कर्नाटक में हुबली धारवाड़ फेमस, और यहाँ पर सत्संग हो रहा है लेकिन सबको क्या मिल रहा है, दोड़ने प्रसाद मिल रहा है। तो वो मैंने सोचा कि ऐसा नहीं होना चाहिए, इधर संडे फिश होना चाहिए, हमारा इच्छा था तो इच्छा करो आप, भगवान पूरा करेंगे। तो इसलिए कन्नड़ा में एक कहावत है, भगवंतन होगे बोगसे बत्ता केळिद्रंत, भगवंतन हत्र होगे ऐन केळबेकु, ऐन केळबेकु, भक्ति ज्ञान वैराग्य केळबेकु, अदन बिट्टु होगे बोगसे बत्ता केळबारदु। हाँ बत्त 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 मीन्स दिस थिंग, पैडी, पैडी को हिंदी में क्या बोलते, चावल के ऊपर जो छिलका रहता है वो वाला। भगवान विष्णु आपके स्वयं सामने सामने बैठे हैं, और जाकर एक व्यक्ति क्या मांग रहा है, मुझे वो धान दे दो, धान। अरे धान क्यों, मैं तो तुमको पूरा वैकुंठ दे सकता, नहीं नहीं धान धान चाहिए, क्योंकि धान
जब मिलेगा तो उसको हम कूटेंगे तो चावल मिलेगा, और चावल से हम खाना बना के खाएंगे तो पेट भरेगा, वो क्या भगवान को मालूम नहीं है? तो क्यों नहीं भगवान के पास जाकर हम बड़े बड़े चीज मांगना चाहिए, छोटा छोटा नहीं, ऐसे वस्तु मांगना चाहिए जो चतुर्दश भुवनों में आपको ढूंढने से भी नहीं मिला गया। वो क्या है? वो इस दुनिया का कोई वस्तु नहीं, वो इज्जत शोहरत बंगला गाड़ी पैसा या डिग्री या सुंदरता, ये नहीं है। क्योंकि ये सब ये 14 ये चतुर्दश भुवन ये दुनिया में हर व्यक्ति के पास है, हर व्यक्ति के पास नहीं, कुछ लोगों के पास है ये सब चीजें, लेकिन उनके जीवन संतुष्ट नहीं है, क्या वो ज्यादा संतुष्ट नहीं। हालांकि उनके पास सब कुछ है, वो दिखने में सुंदर है, उनके पास लंबा चौड़ा डिग्री है, अच्छा कार है, अच्छा बंगला है, अच्छा उनका सब कुछ है, बैंक बैलेंस है, तो भी वो इतनी सुंदर क्यों नहीं है, वो संतुष्ट क्यों नहीं है? क्योंकि भौतिक वस्तुओं को इकट्ठा करने से हम संतुष्ट नहीं हो सकते हैं। तो वो वस्तु ढूंढो जो पूरा चतुर्दश 14 भुवनों में आपको नहीं मिलेगा, और वो क्या है? भगवान कृष्ण के लिए भक्ति, ठीक है? तो वही व्यक्ति संतुष्ट है इस दुनिया में। तो चैतन्य महाप्रभु, जैसे कि हमारा इच्छा था कि लोगों को संडे फीस्ट होना चाहिए, और जब हमने शुरू किया, अभी मुझे याद है यहीं पर बैठ के मैंने क्लास दिया था, याद है? सब पहला क्लास, तो 10-15 लोग थे शायद इसी हॉल में बैठकर। जब गणेश प्रभु ने बोला यहाँ पर आप देख लो, अगर हो सकता है तो करो, हम आए एक दिन, दिसंबर का महीना था बराबर, एक शाम को आए हम लोग, और प्रसाद था उस दिन, हमने खिचड़ी कुछ बनाया था, है ना, आप लोग बनाकर लेकर आए थे। तो उनमें से कितने लोग थे इस प्रोग्राम में? आप थे? हाँ, आप सब लोग थे। हाँ, क्योंकि हमारा इच्छा था कि भगवान लोगों को प्रसाद खिलाना चाहिए। देखो आज कल के दिन इतना अच्छे, तीन तीन बार उनको प्रसाद बनाना पड़ा, क्योंकि लोग इतने 150 लोग आ गए थे कि अगर आप इच्छा करेंगे तो भगवान पूर्ण करेंगे, आप इच्छा ही नहीं करेंगे तो भगवान को क्या चिंता पड़ी है? इच्छा करो, क्या इच्छा करो? कि सेवा का इच्छा करो, तब वो भगवान पूर्ण करेंगे। ऐसा नहीं कि मुझे इच्छा करना है सीखा मैंने तो मैं ये इच्छा करूंगा वो इच्छा करूंगा, भगवान हर इच्छा को पूर्ण नहीं करेंगे। अगर वो भक्ति के लिए अच्छा है और उससे भक्त लोगों का संख्या बढ़ेगा, इस्कॉन बढ़ेगा, तो वो इच्छा भगवान पूर्ण करते हैं। तो हमारी इच्छा जो था भगवान ने पूर्ण कर दिया। अभी 150 लोग पूरा पेट भरकर खा के जाते हैं, और एक खिचड़ी या दाल नहीं, अलग अलग व्यंजन, क्योंकि गिरीश प्रभु और संतोष प्रभु और इनामती प्रभु और फड़के प्रभु और बाकी सब लोग, सब लोग क्या कर रहे हैं? आकर मेहनत कर रहे। और पैसा पहले कहाँ था? कुछ नहीं था। क्या मैंने बम्बई से कुछ 10 लाख रुपए लेकर आए गए नहीं ला, या फिर गणेश प्रभु ने मुझे 15 लाख रुपए दिया गया नहीं, बस हमने सोचा जो भगवान की दया से हो रहा। तो हर व्यक्ति हनी गनी गुड़ इधर है बड़ला, तेनी तेनी गुड़ इधर है बड़ला, होगा एलू स्वल स्वल्प हाकद्रेन आगद हल आते अंदर, हर व्यक्ति थोड़ा थोड़ा दिया, तो हमारे पास खाने के लिए प्लेट्स नहीं थे। तो कल मुर्गेश प्रभु, तो उन्होंने दे दिया, तो वो भी हो गया उनसे। तो इच्छा करना चाहिए। तो चैतन्य महाप्रभु के जीवन में हम बता रहे कि उनका इच्छा था कि जो वैष्णव आए मेरे घर में उनको, अरे स्वयं कृष्ण है, लक्ष्मी के स्वामी है, नंद नंदन श्याम सुंदर है, लेकिन अभी गृहस्थ बनकर आए तो कैसे जीवन बिता रहे? कि हर जो व्यक्ति घर में आया तो हर व्यक्ति को उन्होंने खिला के भेजा, और ऐसा नहीं कि एक आइटम या दो आइटम या चार आइटम, नहीं। जब लक्ष्मी देवी, वो तो थे ही रुक्मिणी स्वयं लक्ष्मी, वो जब प्रसाद बना देती तो सोचो कैसा बनता होगा वो प्रसाद, है ना? सच्ची माता जो स्वयं यशोदा माई है और लक्ष्मी देव स्वयं राधा रानी, जब वो कुछ प्रसाद बनाए तो सोचो वो जिसने भी खाया उनका क्या हालत हुआ होगा, कितने उनको आनंद आया होगा। तो चैतन्य महाप्रभु हालांकि भगवान है लेकिन कोई ऐसा भगवान की लीला नहीं कर रहे, वो साधारण मनुष्य के जैसे, क्योंकि उनका इच्छा था खिलाने का तो अपने आप उनके घर में कोई ना कोई कुछ लेकर आ जाता था। पढ़ो भागवत चैतन्य भागवत ये सब लिखा है उसने। और इतना ही नहीं, वो जो भी उनके घर में आते थे उनको प्रसाद खाने के बाद वो दक्षिणा देते थे क्योंकि वो गृहस्थ थे। गृहस्थ को क्या करना चाहिए, दान देना चाहिए। सबसे पहला कर्तव्य क्या है गृहस्थ का, दान देना। तो क्यों दान देना चाहिए, कि गृहस्थ का ड्यूटी है, कर्तव्य है कि वो पैसा इकट्ठा करे ताकि अपना जीवन बिताने के लिए और अपना जो कुटुंब को भरण करने के लिए, यानी जो भी उनका जो फैमिली है उसका मेंटेनेंस के लिए पैसा इकट्ठा करना बहुत जरूरी है। लेकिन अगर वो दान देने का उनके प्रवृत्ति नहीं आया तो वो क्या बन जाएंगे, लोभी बन जाएंगे। लोभी यानी हम आज प्रभु जी के यहाँ पर गए थे, बेंद्रे भवन गए थे, बेंद्रे भवन नहीं गया लेकिन उसके सामने ऐसा आ रहा था, मैंने क्या देखा, बहुत बड़े बड़े, इतने बड़े बड़े वहां पर क्या है, क्या है किसी का, हाँ जैन होला था, जैन जैन गुड़ जैन गुड़ नोड़ी नाम अर्थ माडकोबेकु, मतलब बी हाइव्स और जो मधुमक्खी का है, जो क्या बोलते हैं उसको, हाँ समझ गया ना, जिसमें से मधु निकलता है। जो हम अगर केवल इकट्ठा करते रखेंगे तो क्या होगा, वो कोई ना कोई आके उड़ा के लेके जाएगा। तो वो बम्बल बी से या मधुमक्खी से हमें क्या सीखना चाहिए, कि केवल इकट्ठा करके रखा तो वो क्या होगा, दूसरों के लिए हो जाएगा। इसलिए कन्नड़ तोड़ गेन गाड़ी में तो कोट्टद्दु तनगे, हाँ बच्चिट्टद्दु पररिगे। तो हम लोग जितना हम लोग उसको इकट्ठा करते रहेंगे उससे क्या होगा, कि बस इकट्ठा करके रखो और दूसरा कोई आके वो लेके जाएगा। और कोई नहीं आया तो मृत्यु तो आने वाला ही है, जब मृत्यु आएगा तो हर चीज इधर ही छोड़ के जाना है। तो इसलिए मधुमक्खी से हमें क्या सीखना चाहिए, कि कभी केवल इकट्ठा मत करो, उसको खर्च भी किया करो। कहाँ पर, वैष्णव की सेवा में, जैसे चैतन्य महाप्रभु ने स्वयं की। हालांकि उनका घर झोपड़ी के जैसा था लेकिन जो भी उनके घर में आया तो पूरा पेट भर के खा के जाते थे, और 20-20 लोग एक बार, और बिना कोई SMS का, बिना कोई मोबाइल का वो आके चले जाते थे। और इतना नहीं, चैतन्य महाप्रभु उनको उड़गरे यानी बहुत सारे चीज देते थे गिफ्ट में। और चैतन्य महाप्रभु क्योंकि वो इतने प्रकांड पंडित थे, इतने अच्छे ग्रामर व्याकरण सिखा देते, तो हर व्यक्ति नवद्वीप के उनके घर में उनको कुछ गिफ्ट देना चाहते थे। समझो कि उनका घर में आज कोई पूजा है, या फिर किसी ने नया घर बांध दिया, या फिर दूसरा और किसी का कुछ प्रोग्राम है, तो वो चाहते, उनको लगता था अरे ये निमाय जो है ना, निमाय पंडित, उसको कुछ देना चाहिए क्योंकि वो इतना अच्छा व्यक्ति है, उनको अगर हमने कुछ दान में दिया तो जरूर मेरा काम क्या हो जाएगा, सफल हो जाएगा। ऐसा करके वो क्या करते थे, बहुत सारे चीजें चैतन्य महाप्रभु के घर भेज दिया करते थे। और महाप्रभु सोचो, अगर महाप्रभु के घर में हर दिन इतना ढेर सारा आके पड़ता था, उसमें क्या धन और सोना, चांदी और रेशम के कपड़े और खाने की चीजें, फल फूल, बहुत हर प्रकार की चीज उनके घर में आता। लेकिन कब, अगर हर दिन इतना अगर सामने उनके घर में आता था तो उन्होंने कभी उसको क्या नहीं किया, स्टोर करके नहीं रखा। तो जो भी उनके घर में आते थे तो उनको हर व्यक्ति को दान में दे देते थे। तो इसलिए फिर भी वो कैसे रहे, वो ब्राह्मण जिसके घर में बस टूटा फूटा एक झोपड़ी, तो अंदर कुछ नहीं, खाने के लिए भी नहीं, अगर कुछ चाहिए तो ऐसे कोई बाहर से लेकर आया व्यक्ति तो वही, तो उसके अलावा उनके घर में कुछ कुछ नहीं रहता था। क्योंकि वो कोई धन, अगर है भी धन तो उन्होंने क्या किया, दूसरों को बांट दिया। तो ये हमारे आदर्श है श्री चैतन्य महाप्रभु, समझ गए। तो उनके जैसे हमें उतना तो हम नहीं कर सकते। आप ये नहीं बोलो प्रभु जी आप तो बहुत ही बोल रहे, ये संभव नहीं है, हमको मालूम है, हम मैं इतना आपको करने की जरूरत नहीं। लेकिन अभी जो आप कर रहे हैं यहाँ पर प्रोग्राम में आ रहे सोलह माला या जितना भी माला कर रहे हो, वो आप बढ़ाइए, आगे बढ़ाते जाइए और सेवा पूछिए क्या सेवा मैं कर सकता हूँ। जो भक्ति में आगे बढ़ रहा है उस व्यक्ति का लक्षण क्या होते है? कुछ लक्षण होते हैं। जो व्यक्ति तंदुरुस्त है उसके कुछ लक्षण होते हैं, और जो व्यक्ति बीमार है उसका भी कुछ क्या होता है, लक्षण होता है। वो किसको समझ में आता है, समझने वाले को? हाँ, तो समझदार को समझ में आ जाता है कि कौन कितना, हाँ, कि कौन भक्ति में प्रगति कर रहा है और कौन भक्ति में नीचे जा रहा है, वो डॉक्टर को पता चल जाता। तो वो भी मैं बता देता हूं आपके खुल्लम खुल्ला सामने। जो व्यक्ति सेवा में बहुत तत्पर है तो समझ लो कि वो व्यक्ति भक्ति में आगे बढ़ रहा है, जो सेवा करने में आनंद आता है। जैसे कि हम देखते हैं आप यहाँ पर जो बैठे हैं, हर व्यक्ति, हर माता, हर प्रभु सेवा में बहुत हमको मदद किया। आपके सेवा के बिना ये सेंटर नहीं चल सकता। हर व्यक्ति, हर व्यक्ति ने अपने शक्ति के अनुसार मदद किया है। तो फिर भी आगे हम और पूछना चाहिए, और मैं क्या करूं, और कितना करूं। ऐसा नहीं कि भक्ति ऐसा नहीं कि हो गया इतना हो गया, नहीं, भक्ति का कोई लिमिट नहीं है। आकाश है अदके नो तुदी। तो ये भक्ति का एक लक्षण है, भक्त, अच्छा भक्त का लक्षण। और दूसरा अच्छा भक्त का लक्षण क्या है कि वे हरि नाम में आनंद लेते हैं, हरि नाम उनको अच्छा लगता है। तो प्रभुपाद ने कहा 16 माला करो, मतलब जिसके लिए 2 घंटा लगता है, या फिर अगर आप 8 माला कर रहे, 4 माला कर रहे तो आप उसको जारी रखिए और माला बढ़ाते जाइए। तो हरि नाम में हमको आनंद लेना होगा, और इस दुनिया में आनंद नाम का चीज है ही नहीं। अगर आनंद है तो किस कहाँ पर है, हरि नाम है। तो उसको पकड़ के रखो, ये हमारा क्या है, ये चाबी है। कहाँ के लिए, वैकुंठ के लिए चाबी इसके अंदर, हाँ, तो याद रखो। और ये जो है ये हमें हमेशा पकड़ के रहना चाहिए, यही हमें क्या दिलाएगा, भगवत धाम दिला सकते। तो ये एक दूसरा लक्षण है, सेवा और हरि नाम। और तीसरा और बहुत अच्छा एक पॉइंट ये है कि वैष्णव का सेवा करने में उसको अच्छा लगेगा। तो समझ लो आप अपने आप का जीवन में आप एक 3 पॉइंट याद रखो, मेरा हरिनाम कैसा है और मेरा सेवा कैसा है और मेरा वैष्णव के प्रति किस प्रकार मैं भाव रखता हूँ। वैष्णव को मैं क्या द्वेष करता हूँ, चाहे कोई भी वैष्णव हो, हर व्यक्ति भगवान के लिए प्रिय है। क्या मैं वैष्णव के अंदर गलती ढूंढता हूँ या वैष्णव की सेवा करता हूँ। खुद के अंदर हमें गलती ढूंढना चाहिए, ये जरूरी है। तो अगर ऐसा करें तो क्या होगा, तो मेरा दुर्गुण निकल जाएंगे। मैं दूसरों का दुर्गुण अगर देखता रहूंगा तो दुर्गुण मेरे अंदर भी आ जाएगा। तो ये 3 पॉइंट, मेरा सेवा कैसा है, हर प्रकार का सेवा, जैसे कि मैंने कहा चैतन्य महाप्रभु गृहस्थ थे, और गृहस्थ का सबसे बड़ा ये क्या था, कर्तव्य क्या है, दान देना। हाँ, वो अगर आप देंगे तो आपके लिए अच्छा है, कृष्ण को जरूरी नहीं है, या हमें भी उसका जरूरत नहीं। अगर जो व्यक्ति दान देता है भलाई उसका होता है, वो सामने वाला के व्यक्ति का भला नहीं होता, क्योंकि खिलाने वाले तो भगवान है, पूरा दुनिया को उन्होंने बनाया, तो ये भी इसको भी चला लेंगे। लेकिन अगर आप आगे आकर सेवा में मदद किया, हर प्रकार से धन राशि दिया, या फिर अपना सेवा हाथ से सेवा किया, या फिर अपना इन्फ्लुएंस से आपने दूसरा कुछ करवाया, आप कर रहे हैं, हर व्यक्ति यहाँ का कर तो जरूरी है। इसी प्रकार आप आगे बढ़ते जाइए, मैं हर व्यक्ति से संतुष्ट हूँ, यहाँ से हर व्यक्ति इस रूम में जो बैठे हैं तो हर व्यक्ति माता जी प्रभु जी हर व्यक्ति यहाँ पर हमें हमें मुझे संतुष्ट कर दिया है भक्ति में। तो इसी प्रकार हमें और आगे बढ़ना है क्योंकि भक्ति का बहुत लंबा रास्ता है, तो रास्ता बहुत लंबा है और उसमें बहुत आगे चलकर और बहुत कुछ करना है, ठीक है। तो वैष्णव आचार क्या है और मार्गदर्शन क्या है, मार्गदर्शन क्या होता है, मार्गदर्शन ಯಾವ ರೀತಿ ಬಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಎಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಸೀದಾ ಹೋಗ್ಬೇಕು, ಯಾವ ಕಡೆಗೆ ಹೊರಳ್ಬೇಕು ಅದನ್ನ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರ, ದಾರಿ ಗೊತ್ತಿದ್ದವ್ರು ಹೇಳ್ತಾರ, ಹೌದು ಹಾ ಹಂಗಿದ್ರೆ ತೋ ಇಸ್ಲಿ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕರೋ ಮಾರ್ಗ ಜಿಸ್ಕೋ ಹೇ ಓ ಬತಾ ಸಕ್ತ ಓಕೆ ತೋ ಅಚ್ಛಾ ಮಾರ್ಗ ಬಹುತ್ ಸಾರ ಲೋಗೋ ಮಾಲೂಮ ಹೈ ಬಂಬೈ ಮೇ ಐಸೆ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಭಕ್ತ ಹೈ ಜೋ ಆಪ್ಕೋ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕರ ಸಕ್ತೆ ಬೆಂಗಳೂರು ಮೇ ಹೈ ಬೆಲಗಾಮ್ ಮೇ ಹೈ ಬಹುತ್ ನಜದೀಕ ಕಿ ಬತಾ ರಹಾ ಹೂಂ ಔರ್ ಅಲಗ ಅಲಗ ಜಗಹ ಪರ್ ಭೀ ಹೋಂಗೆ। तो फिर आप बंबई जा सकते हो मीटिंग करने के लिए, इस प्रकार का उधर भी वैष्णव मार्गदर्शन और वैष्णव सभाचार ये कार्यक्रम उधर भी चलते हैं। उस कार्यक्रम में भाग लेने के लिए आपको बंबई जाना होगा। कितने लोग तैयार है हाथ ऊपर करें, उधर बहुत अच्छे इस प्रकार के कार्यक्रम चलते हैं। या बंबई अगर नहीं जा सकते हैं तो बेंगलोर जा सकते हैं, उधर भी अच्छा कार्यक्रम। और बेंगलुरु नहीं जा सकते तो कहाँ जा सकते हैं, बेलगाम जा सकते। कितने लोग तैयार है, जो लोग बेलगाम भी जा नहीं सकते तो यहाँ पर आए, ठीक है। तो ये आप ही के गांव में धारवाड़ में हो रहा है तो इसका फायदा उठाओ। और जो व्यक्ति इस कार्यक्रम में आएगा वो भक्ति में प्रगति करेगा क्योंकि इधर का स्टैंडर्ड हाई है, हाई स्टैंडर्ड इधर बताया जा दिया जाएगा और हर व्यक्ति को स्टैंडर्ड फॉलो करना होगा। और जबरदस्ती नहीं है किसी को भी, हम नहीं चाहते कि आप जबरदस्ती यहाँ पर बैठे, नहीं, आप अपने मन से आइए। अगर आपको अच्छा लगता है तो कार्यक्रम में आइए, अगर आपको लगता है बहुत ज़्यादा हो रहा है तो ठीक है, कोई बात नहीं। लेकिन यहाँ पर मैंने उस दिन बताया कि वो क्या है, प्ले ग्रुप है, प्ले ग्रुप क्या, आने का खेलने का थोड़ा बहुत और प्रसाद खा के हरी बोल हरी बोल हो बड़ो कहकर चले जाए। और ये क्या है, इधर भी हरी बोल होता है, इधर भी सब कुछ होता है, लेकिन इधर क्या है थोड़ा स्टैंडर्ड हाई है और हम आगे बढ़ा, हम चाहते हैं कि आप माला बढ़ाएं, सेवा बढ़ाएं, दान बढ़ाएं, ये हाँ इस प्रकार करना आवश्यक है। आपका भलाई होगा उसमें, मेरा कुछ नहीं होगा, हाँ ठीक है। तो मैं तो मुझे ये भी सही या और कोई दूसरा गांव भी सही, जहाँ मुझे बैठ के सुनने वाले लोग हैं मैं उधर जाके प्रचार करने के लिए तैयार हूँ। लेकिन अगर मैं यहाँ पर आया हूँ तो आप लोगों का सेवा के लिए, तो ठीक है, तो आप मुझे इसी प्रकार सेवा में लगाते जाइए, इसी में मेरा क्या होगा, भलाई होगा। तो कृष्ण भावना में हर व्यक्ति सेवक है, कोई इधर स्वामी नहीं। ऐसा नहीं कि वो रोज ऊपर बैठते हैं हमको नीचे बिठाते हैं, ये स्थान मेरे लिए नहीं है, किसके लिए, व्यासदेव के लिए स्थान, क्योंकि व्यासदेव ने जो कहा है व्यासासन बोला जाता है इसको, व्यास के आसन, क्योंकि व्यासदेव ने जो कहा है भागवत में और अलग पुराणों में उसका जो रिपीट करने वाले जो आसन होता है उसको व्यासासन बोलते हैं। और उस व्यक्ति जो भी बैठेगा उसके ऊपर उसको व्यास का ही दोबारा उसको बोलना होगा, व्यास के जो शब्द है उसी को दोहराना होगा और वही व्यास के प्रतिनिधि है। तो ये स्थान व्यास देव के लिए है, मेरे लिए नहीं। और आप इस स्थान में हर व्यक्ति बैठ सकते हैं, जैसे कि मैं देखता हूँ कि इनामती प्रभु, गिरीश प्रभु और हमारे सुनिर्मल गौरांग प्रभु आए हैं, वो भी यहाँ पर क्लास देंगे भविष्य में। और आप भी बाकी जो लोगों का नाम नहीं लिया तो वो भी यहाँ पर आके बैठ के प्रवचन दे सकते, या ऐसा नहीं कि मेरा ही गद्दी है इधर, इसके पर कोई नहीं बैठेगा, मैं उधर बैठ के सुनना भी चाहता हूँ आपका क्लासेस, ठीक है। तो इसलिए आप क्या करो, हर व्यक्ति हर प्रकार का सेवा कर सकता है, ऐसा नहीं कि कुछ सेवा हम नहीं कर सकते, ऐसी बात है, हर व्यक्ति हर प्रकार का सेवा। लेकिन पहले उसके लिए क्या कमाओ, काबिलियत कमाओ, फर्स्ट बिकम एबल पर्सन, पहले मोदले नाबू आ सेवक नहीं शक्ति मत सामर्थ्य आव सेवाबू, विशेषवा प्रचार माड़ सेवा, उल्द सेवा नहींता हमरी यह रीति में भक्त ना प्रगति मत कार्यक्रम नहीं अपेक्षा पड़बूंद्रे किलो भक्ति प्रगति आगे आगे जो दीक्षा तक इष्टे दीक्षा तकब यार कार्यक्रम बरतारो यार ना हेदते नान शास्त्र है जीवन नडस्तारो दीक्षा ना हूँ रेकमेंडबू उनको दीक्षा के लिए नाम हम रेकमेंड करें। तो यहाँ पर ज़्यादातर जयप्रतक महाराज दीक्षा देते हैं, उनका फोटो यहाँ पर नहीं है, हम लेकर आएंगे। जो प्रभुपाद ने स्वयं उनके बारे में कहा, क्या कहा मालूम, जयप्रतक स्वामी जो है, कितने लोगों ने उनको देखा है हाथ ऊपर कभी, तो कभी फोटो मैं लेके आऊँगा अगली बार। तो जयप्रतक महाराज चैतन्य महाप्रभु के समय में उनके लीले में भाग लिया था, ऐसा स्वयं प्रभुपाद ने कहा है उनके बारे में। एटर्नल एसोसिएट, चैतन्य महाप्रभु के हमेशा उनके साथ वो आध्यात्मिक दुनिया में थे और वही यहां पर चलकर आए हैं। तो इतने महान वैष्णव और वो इतना ट्रैवल करते हैं, गिनेस वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड में उनका नाम है सबसे ज्यादा ट्रैवल करने वाले। इसमें किस में, एरोप्लेन, एरोप्लेन का ट्रैवल आपको बहुत अच्छा लगता है, अरे वाह, वो सबसे बड़ा बेकार क्या है, प्रयाण है। और उनका शरीर कितने बड़े, वो 6 फुट के वैष्णव है, एकदम मोटे, भीमसेन के जैसे, हमारे गिरीश प्रभु के डबल है वो, गिरीश प्रभु और इनामती प्रभु दोनों को मिला लिया, और गणेश प्रभु तीनों को मिला के वो एक जयप्रतक महाराज बनते, समझ गए, उतना हाइट उनको, उतना बॉडी लेकर वो पूरा विश्व में घूमते हैं, किसके लिए, हाँ, कृष्ण भक्ति का प्रचार करने के लिए। अगर एक व्यक्ति के अंदर करुणा नाम का चीज नहीं है तो ये नहीं कर सकता, एक दिन सर करेगा, 2 दिन करेगा, 1 साल करेगा, 2 साल करेगा, 10 साल करेगा, 20 साल करेगा, 40-44 साल हो गया उनको ये सब करते हुए, आज तक कर रहे हैं, आज तक, आप नाम सुना, ये असली आज तक है, वो नहीं है, आज तक वो कृष्ण के और प्रभुपाद की सेवा कर रहे हैं, हालांकि उन्हीं के लोग उन्हीं के ऊपर केस चला रहे हैं, ये है कलयुग, क्या बताओ अभी मैं। तो ऐसे महान वैष्णव यहाँ पर हमारे इंतजार कर रहे कि कब हम जाके उनके शरण लें। तो आप में से हर व्यक्ति उनके शिष्य बन सकते हैं और जरूर वे आपको भगवत धाम ले जा सकते हैं, क्योंकि स्वयं प्रभुपाद ने उनके बारे में इतना अच्छे शब्द कहे हैं। और इतना अभी तो उनका सेहत बहुत खराब है, लेकिन फिर भी प्रचार करते हैं, फिर भी दीक्षा दे रहे हैं। जो एक साधारण व्यक्ति अगर ऐसा करेगा, सोच भी नहीं सकता, लेकिन वो कर रहे हैं, क्यों, क्योंकि वो तो चैतन्य महाप्रभु के पार्षद है, उनके शिष्य है, ठीक है। तो ये है वैष्णव आचार और मार्गदर्शन। तो इस प्रकार जो इस कार्यक्रम में आएंगे और उनका माला बढ़ाना होगा, स्टैंडर्ड बढ़ाना होगा, हाँ, सेवा बढ़ाना होगा, जब ऐसा हम देखेंगे कि व्यक्ति लगातार 1 साल, 4 साल, 5 साल इसी प्रकार करते आ रहा है, तब जाके उसका नाम दीक्षा के लिए जाएगा। और उस प्रकार के आप लोग जो इस कार्यक्रम में आएंगे उनको यात्रा जाने के लिए भी नाम रिकमेंड हम कर सकते हैं। और अगर आपके घर में मूर्ति पूजा शुरू करना है, जगन्नाथ बलदेव सुभद्रा या फिर गौर नित्या राधा कृष्ण, उन विग्रहों को भी आप अपने घर में लेकर आकर उनका सेवा कर सकते हैं, उसके लिए भी हम आपको मदद करेंगे। और हाँ, भक्ति में हर प्रकार का मार्गदर्शन यहाँ आपको मिल सकता है, ठीक है। तो इस कार्यक्रम में आप आने से ये फायदा होंगे, समझ गए, तो ये आपको जानना जरूरी है। और यहाँ का स्टैंडर्ड थोड़ा ज़्यादा रहेगा, अब वो आप समझ लीजिए और उसका, ठीक है। और किसी का कोई प्रश्न है यार? ये ना प्रश्न शुरू मारा था, लेट आई थी बस।
हमारे बिजनेस में हमें लोगों से काम लेना पड़ता है, तो कभी कभी वो गलती करते हैं तो हमें गुस्सा भी आता है, तो वो गुस्सा करना।
कल का प्रोग्राम आपने सुना ना, सबसे पहले मैं उसी से शुरू किया।
नरसिंह देव का जो हमने कथा कैसे शुरू किया कि एक व्यक्ति
ऐसा ही प्रश्न पूछा था प्रभुपाद जी
को, प्रभुपाद जी में बहुत गुस्सा आता है, क्या करो? प्रभुपाद जी बोला नरसिंह देव का जो गुस्सा है उसके ऊपर ध्यान करो।
मेरा क्वेश्चन थोड़ा डिफरेंट है, गुस्सा करना अपराध है या तो नहीं करना चाहिए? अगर नहीं करते हैं, लेट गो करते हैं तो फिर से रिपीट होता है।
हाँ, लेकिन गुस्सा नहीं करना चाहिए, क्योंकि क्रोध जो है वो विनाश का कारण है। काम क्रोध लोभ मोह मद मत्सर छे जो हाँ, तो कैसा हमारा गुस्सा कैसा होना चाहिए? जो कोबरा होता है,
बदला नहीं लेना, बदला के लिए हम गुस्सा नहीं करेंगे, गुस्सा इसलिए करेंगे क्योंकि अगर गुस्सा नहीं करेगा तो हर व्यक्ति मनमानी करते जाएगा।
तो मनमानी करना है तो इधर आने की जरूरत नहीं, दुनिया पर है, वहाँ पर जाके कुछ भी कर सकते। लेकिन हम तो उसका देखो उसका प्रॉब्लम है क्या?
नहीं
इसमें देखो इसमें इज इट ऑल राइट,
बैटरी उसके अंदर नहीं है, जी ने गुस्सा किया किसके ऊपर? रावण के ऊपर, और उन्होंने क्या किया? पूरा लंका को, लेकिन वो भूल गए इधर सीता देवी भी है। अच्छा हुआ कि सीता देवी लक्ष्मी थी, उनको कुछ नहीं हुआ, अगर साधारण स्त्री होती तो भी जलकर राख हो जाती, समझ रहे? तो बाद में उनको समझ में आ रहे, अरे मैं मूर्ख, मैंने पूरा लंका को मैंने आग लगा दिया लेकिन भूल गया सीता देवी वहीं पर। तो बाद में वो भी बोलते रहे गुस्सा नहीं करना चाहिए, हनुमान जी स्वयं बोले, हनुमान जैसे महान भक्त आज तक नहीं हुआ है, लेकिन वो भी अगर गुस्सा करते तो उनसे हाथ भी गलते हो जाता है। तो हम और आपकी क्या कहना है? तो इसलिए गुस्सा जब भी आता है थोड़ा उनके सावधानी से तो इसलिए क्या करना होगा, हमारा माला बढ़ाना होगा, इसी में है सब कुछ। तो वो हम अपने कितना भी प्रयास करो वो कुछ नहीं, कम नहीं कर सकते आप, तो कम करने वाला है भगवान, तो इसका शरण लेना चाहिए। हरे कृष्ण मंत्र जपते हैं, हरे
कृष्णा 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 हरे हरे,
ठीक है। और कोई प्रश्न मत यार, ऐनाद प्रश्न है कृपया बोल कन्नडदल्ली। तो स्वयं सीता देवी बोलती है, हनुमान जी बोलते हैं चलो मेरे साथ मैं आपको सीधा लेकर। उन्होंने कहा कि मैं तो पतिव्रता हूँ, मैं केवल अपने पति जो है रामचंद्र उसी को मैं स्पर्श कर सकता, और दूसरा कोई पुरुष मुझे स्पर्श नहीं कर सकता और ना ही मैं उसको स्पर्श करूंगा। तो इसलिए उन्होंने कहा हालांकि आप भगवान के दूत हैं लेकिन फिर भी आप पुरुष है और मैं स्त्री हूँ, मैं आपका स्पर्श कैसे कर सकता। तो चलेगा, मैं इंतजार करूंगी जब तक राम आएंगे तब तक। तो वहीं पर सीता रहे, तो ताकि लोग बाद में नहीं बोलेंगे अरे ये तो देखो पर पुरुष के कंधे के ऊपर बैठकर आ गई, तो ऐसा लोग नहीं बोलना चाहिए। इसलिए तो उन्होंने वेट किया, क्योंकि अपने स्वामी अपने कृष्ण के प्रति हमें इतना विश्वास होना चाहिए कि उनका इंतजार करना चाहिए, जब कृपा मिलेगा तब तक। ऐसा नहीं कि हम लोग पतली गली से शॉर्टकट लेके चलते हैं। There are no shortcuts to the spiritual world. भगवत धाम जाने के लिए कोई पतली गली से आप रास्ता ढूंढ नहीं निकाल सकते। एक ही रास्ता है, वो क्या है, the path of liberated souls. उनके पद चिन्ह में आपको चलना होगा, तभी जाकर आप वैकुंठ पहुंच सकते हैं, अन्यथा नहीं। ठीक है, मैं तैयार किया ना, तो प्रश्न है क्या? ಅಲ್ಲ ಅದ್ರ ಮಾಡ್ರಿ, ಮಾತಾಜಿಕ ಪ್ರಶ್ನೆ ಕಭಿ ಕಭಿ ಸೋಲಾ ಮಾಲಾ ನೀ ಹೋತಾ ಹೈ, कि हेल्थ का प्रॉब्लम हो या फिर बहुत ज्यादा ड्यूटी हो गया या फिर और कोई समस्या आ गया तो क्या। तो मेरा प्रश्न क्या है कि कितना भी ड्यूटी क्यों ना हो फिर भी हम सोते कि नहीं, कितना घंटा सोते हैं? 8 घंटा सोते हैं। और खाते कि नहीं, कितने बार खाएंगे? 3 बार खाएंगे और 8 घंटा सोएंगे हर दिन, चाहे कुछ भी हो जाए। हाँ, अगर एक व्यक्ति का मृत्यु हो गया घर में तो हम वो नहीं कर सकते। हाँ, ಒಂದ ವೇಳೆ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಆದರೂ ನಾವು ಏನ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, 3 ಹೊತ್ತು ತಿನ್ನೋದು ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ರಾತ್ರಿ ಮಲಗೋದು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಯಾರಾದರೂ ಮೃತ್ಯು ಆಯ್ತು ಮನೆಯೊಳಗೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ತ್ರಾಸ ಆಗ್ತದೆ, ಅವಾಗ ನಿದ್ದೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಊಟ ಹೋಗದೇ ಇರೋ. ಆದ್ರೆ 8 ದಿವಸ, 1 ದಿವಸ 2 ದಿವಸ ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಗಾಡಿ ಚಲೋ ಆಗ. ಆದ್ರಿಂದ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡ್ಲೇಬೇಕು ಮಾತಾಜಿ, ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಶರೀರ ನಾವು ಭಕ್ತಿ ಒಳಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗಕ್ ಆಗೋದೇನೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದು ಇದು ವಚನ ತಗೊಳ್ತೀವಿ ಯಾವಾಗ ದೀಕ್ಷಾದ, ಯಾಕೆ ದೀಕ್ಷಾದೊಳಗೆ ವಚನ ಯಾಕೆ ತಗೋಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ತರ ಏನಾದ್ರೂ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದೇ ಬರ್ತಾವ, ಜಪ ಆಗೋದಿಲ್ಲ 16 ಮಾಲ, ಆಮೇಲೆ 4 ನಿಯಮ ಪಾಲನೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಒಂದ್ವೇಳೆ ಈ ವಚನ ತಗೊಳ್ದೇ ಇದ್ರೆ ಅದು ಆಗೋದೇನೆ ಅಲ್ಲ. ಕೊನೆ ಪಕ್ಷ ವಚನ ತಗೊಂಡೇವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು 16 ಮಾಲ ಮಾಡ್ಬೇಕು, ವಚನ ತಗೊಂಡೇವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು 4 ನಿಯಮ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ವಚನ ತಗೊಂಡೇವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ವೈಷ್ಣವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ರತಿಯಿಂದ ವರ್ತನೆ ಮಾಡ್ಬೇಕು. ವಚನ ತಗೊಳ್ದೇ ಇದ್ರೆ ಮುಗಿದು ಹೋಗ್ತು, ಹೌದಲ್ಲ? ಹಂಗಲ್ಲ, ಅದರರ್ಥ ಏನು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಜೀವನದೊಳಗೆ ನಿನ್ನೆ ಹೇಳಿದ್ ನಾನು, ಸಣ್ಣವರಿಗೆ ಸಣ್ಣ ಪರೀಕ್ಷೆ, ದೊಡ್ಡವ್ರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಪರೀಕ್ಷೆ. ಆದ್ರೆ ನೀವು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಇದ್ರ ನಿಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆದೊಳಗೆ ನೀವು ಪಾಸ್ ಆಗೇ ಆಗ್ತೀವಿ. ಅದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಆಗೋದಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ, ಕೊನೆ ಪಕ್ಷ ಕುತ್ಕೊಂಡು ಶ್ರವಣ ಮಾಡು, ಯಾವ ರೀತಿ ನಿರೀಕ್ಷಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ. ಯಾವಾಗ ವ್ಯಕ್ತಿ ಕೇಳ್ತಾನ ಎರಡು ಕಿವಿ ಕೊಟ್ಟು, ಆವಾಗ ಅವನಿಗೆ ಅನುಕ್ರಮ ಉಂಟಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಗರ್ವ ಇರೋ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹತ್ರ ಎದುರು ಕುತ್ಕೊಂಡು ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ನಾನೇ ಕೇಳಬೇಕು, ನಾನೇ ಪ್ರವಚನ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ. ನಮ್ರ ಇರೋ ವ್ಯಕ್ತಿ ಮಾತ್ರ ಬಂದು ಕೇಳ್ತಾನೆ, ಗರ್ವ ಇರೋನ್ ಯಾರು ಕೇಳೋದಿಲ್ಲ. ನಾನು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಕೇಳ್ತೇನೆ, ಬಾಂಬೆಗೆ ಹೋದಾಗ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರ ಭಕ್ತರ ಕುತ್ಕೊಂಡು ಕೇಳ್ತೀನಿ, ಪ್ರವಚನ ಕೇಳ್ತೀನಿ, ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತೀನಿ, ಓದ್ತೇನೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಶ್ರವಣ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ, ಎಲ್ಲ ರೀತಿ ಜ್ಞಾನ ಉಂಟಾಗ್ತದೆ ಮತ್ತು ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದನು ಸಿಗ್ತದೆ. ಆವಾಗ ನಮಗೇನಾಗ್ತದೆ, ಭಕ್ತಿ ಒಳಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ, ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಇವತ್ತು ನಾಳೆ ಒಂದು ವೇಳೆ ಮಂಗಳಾರತಿ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಜನ್ಮಾಷ್ಟಮಿ ದಿವಸ ನಾವು ಮಂಗಳಾರತಿ ಮಾಡ್ತೇವೆ, ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಸರಿ ಮಂಗಳಾರತಿ ಆದರೂ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರತಿ ದಿವಸ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅಂದರೆ ಒಂದು ದಿವಸ ಆದರೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದೇ ಬರ್ತಾರೆ ಮಂಗಳೂರು. ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಜಲ್ದಿ ಹೇಳ್ತೇವೆ, ಯಾಕೆ ಹಿಂದಿನ ದಿವಸನೇ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಏನು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರತಿ ದಿವಸನೂ ನಾನು ಇದನ್ನು ಸೇವಾ ಇದನ್ನ ಮಾಳ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಒಂದು ದಿವಸ ನಿಮ್ಗೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಇವತ್ತು 12 ಅದು 4 ಮಾಳ ಉಳಿದು, ಅವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಾಳೆ ದಿವಸ ಮಾಡಬೇಕು. ನಾಳೆ ದಿವಸ 16 4 ಎಷ್ಟಾಯ್ತು, 24 ಮಾಡಿ. ಆದ್ರೆ ಹಂಗೆ ಉಳಿಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಅದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ, ಅದು ರೂಢಿ ಬಿದ್ದುಬಿಡ್ತದೆ. ಅದು ಹಂಗೆ ರೂಢಿ ಬಿತ್ತಂದ್ರೆ ಹಂಗೆ ಉಳ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತಾವ ಮಾಳ. ಅವತ್ತಿಂದ ಅವತ್ತ ಲೆಕ್ಕ ಚುಕ್ತ ಮಾಡಬೇಕು. ಉಳಿದ್ರೂ ಒಂದ್ಸರಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಆದರೆ ಆಗಿಂದಾಗ ಹಂಗೆ ಆಗ್ಬಾರ್ದು, ನಡೀತದೆ. ಒಂದು ದಿವಸ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ನೀವು ಮರು ದಿವಸ ಅದನ್ನು ಮಾಲ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಅದನ್ನು ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೋದು. ಅದ್ರ ಜೊತೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡಲೇಬೇಕು, ಇಲ್ಲದೆ ಇದ್ರೆ ಭಕ್ತಿಗಳು ನಾವು ಪ್ರಗತಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಏನೇ ಆದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಾವು ಮಾಲ ಮಾತ್ರ ಬಿಡಬಾರ್ದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ದೀಕ್ಷಾ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ವಚನ ತಗೊಳ್ತೀವಿ, ಐ ವಿಲ್ ಚಾಂಟ್ 16 ರೌಂಡ್ಸ್ ಎವ್ರಿ ಡೇ, ಐ ಫಾಲೋ ಫಾರ್ ರೆಗ್ಯುಲರ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಸ್. 4 ನಿಮ್ಮ ಬಾಲ್ಯ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀನಿ, 16 ಮಾಳ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ವಚನ ಕೊಟ್ಟಿನ ಮೇಲೆ ಗುರುಗಳು ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ವಚನ ಇರ್ತದೆ. ಅವ್ರು ಏನಂತಾರೆ, ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಭಗವದ್ಧಾಮಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ವಚನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಹಿಂಗಿರ್ತದೆ, ಗುರು ಮತ್ತು ಶಿಷ್ಯರಿಬ್ಬರು ಸಂಬಂಧ ಹಿಂಗಿರ್ತದೆ. ಗುರು ಹೇಳದಂತೆ ಶಿಷ್ಯ ಕೇಳಬೇಕು, ಆನಂತರ ಗುರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮಗೆ ಭಗವದ್ಧಾಮಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ನಾವು ಮಾಡಲೇಬೇಕು, ಅದು ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಲಕ್ಷಾಂತರ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತರಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಜಾಬ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೂ ಸಂಸಾರದ ಅವರು ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಅವರು 16 ಬಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ವೈಷ್ಣವ ಸಂಘದೊಳಗೆ ಬಂದಂಗೆ ಏನಾಗ್ತದೆ, ನಮಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಚೋದನೆ ಸಿಗ್ತದೆ, ಒಂದು ಆಸೆ ಉಂಟಾಗ್ತದೆ. ಇವರಿಷ್ಟರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಇದು ಬರ್ತದೆ. ಅವರು ದಾನ ಕೊಟ್ಟರೆ ನಾನು ದಾನ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಇಷ್ಟ ಬರ್ತದೆ, ಅವರು ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಸೇವೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇಷ್ಟ ಬರ್ತದೆ, ಅವರು ಜಪ ಮಾಡ್ತಾರಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಜಪ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇಷ್ಟ ಬರ್ತದೆ, ಅವರು ದೀಕ್ಷಾ ತಗೊಂಡ್ರೆ ನಾನು ದೀಕ್ಷಾ ತಗೋಬೇಕಂತ ಇಷ್ಟ. ಸತ್ಸಂಗದೊಳಗಿದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ಹಿಂಗಾಗ್ತದೆ, ದುಸ್ಸಂಗದೊಳಗಿದ್ದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಅವರು ವೈಷ್ಣವನಿಂದ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾನು ಮಾಡ್ತೇನೆ. ಯಾಕೆ ಅದ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್, ಅಲ್ಲಿ ಏನು ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್, ಯಾರು ಜಾಸ್ತಿ ವೈಷ್ಣವನಿಂದ ಮಾಡ್ತಾನ ಅವನ ಹೀರೋ ಆ ಸಭಾದೊಳಗೆ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರದ್ದ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಿ ಯಾವ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಇರ್ತದೆ ಅಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಯಾ ಜಯಸತ್ಸಂಗ ವಯಸ್ಸಾರ ಹೌದಲ್ಲ, ಸಜ್ಜನರ ಸಹವಾಸ. ಹಾ, ಸಜ್ಜನರು ಬರಲಿಲ್ಲ ಇವತ್ತು ಯಾಕೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಕ್ಲಿನಿಕ್ನೊಳಗೆ ಅದ್ರ ದುರ್ಜನರ ಸಹವಾಸ. ಸಜ್ಜನರು, ಸಜ್ಜನರು ಯಾರು, ತಿಲಕ್ ಹಚ್ಚಿದ ಕೂಡಲೇ ಸಜ್ಜನರು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಈ ವೈಷ್ಣವ ಗುಣಗಳನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಅವಾಗ ನಾವು ಸಜ್ಜನರು, ಅವಾಗ ನಾವು ವೈಷ್ಣವರು. ಈ ವೈಷ್ಣವ ಜಪ ಹರಿನಾಮ ನಾವು ಜಪ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಒಂದು ವೇಳೆ ನಾವು ವೈಷ್ಣವನಿಂದೆ ನಾವು ಚಾಲು ಇಟ್ರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಅಪರಾಧ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ವೈಷ್ಣವನಿಂದೆ ಮಾಡೋದನ್ನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಬಿಡಬೇಕು. ವೈಷ್ಣವರ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು, ವೈಷ್ಣವರ ಒಳ್ಳೆ ಗುಣ ಕಂಡಿಡಿದು ಅದನ್ನ ಹೊಗಳಬೇಕು. ಆಚಾರವಿಲ್ಲದ ನಾಲಿಗೆ ನಿನ್ನ ನೀಚ ಬುದ್ಧಿಯಲ್ಲದ ನಾಲಿಗೆ, ವಿಚಾರವಿಲ್ಲದೆ ಪರರನ್ನು ಹಂಗಿಸುವಂತ ಹಂಗಿಸಲು ಚಾಚಿಕೊಂಡಿರುವಂತ ನಾಲಿಗೆ. ಪುರಂದ್ರದಾಸ ಹೇಳ್ತಾರೆ ಆಚಾರ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಆಚಾರ ಇಲ್ಲದ ನಾಲಿಗೆಯೇ ನಿನ್ನ ನೀಚ ಬುದ್ಧಿ. ನೀಚ ಬುದ್ಧಿ ಏನು, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹತ್ರ ತಪ್ಪಿಕೊಂಡಿರು, ತಮ್ಮ ತಾಟ್ನೊಳಗೆ ಏನು ಸದ್ದು ಬಿದ್ದೈತಿ, ನೊಣ ಅಲ್ಲ ಹೆಣ, ಇನ್ನೊಬ್ಬರ ತಾಟ್ನೊಳಗೆ ನೊಣ ಬಿದ್ದೈತಿ ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಖುದಕ್ಕೆ ಪ್ಲೇಟ್ ಮೇ ಮಕ್ಕಿ ಗಿರಾ ಹೇ, ಏನೇ ದೂಸರೆಕ್ಕೆ ಪ್ಲೇಟ್ ಮೇ ಮಕ್ಕಿ ಗಿರಾ ಹೇ, ಅವ್ರ ಖುದಕ್ಕೆ ಪ್ಲೇಟ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಗಿರಾ ಹೇ, ಲಾಶ್ ಗಿರಾ ಹೇ, ಲಾಶ್. ತೋ ಲಾಶ್ ಕೋ ದೇಖೋ ದೂಸರಂ ಕಾ ಮಕ್ಕಿ ಕೋ ಮತ್ತೆ, ಹಾ ಠೀಕ್ ಹೈ ದೂಸರಂ ಕೆ ಗಣ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಮೇ ಕುಚ್ ಸಮಸ್ಯಾ ಹೋ ಸಕತಾ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ಆಪ್ಕಾ ಕ್ಯಾ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಹೈ, ಆಪ್ ಕ್ಯಾ ವೈಕುಂಠ ಸೇ ಉತರ್ ಕರ ಆಯೇ ಕ್ಯಾ ಯಹಾಂ ಪರ, ಹಾಂ ಆಪ್ಕಾ ಕ್ಯಾ ಔಕಾತ್ ಹೈ ದೂಸರಂ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಬೋಲ್ನೆ ಕೆ, ಪಹಲೆ ಖುದ್ ಕಾ ಸೋಚೋ, ವೋ ದುನಿಯಾ ವೋ ಖುದ್ ಕಾ ವೋ ದೇಖ್ ಲೇಗಾ, ಖುದ್ ಕಾ ಪೇಟ್ ಬರ್ತಾ ಹೈ ನಾ, ಹಮ್ಲೋಗ್ ದುನಿಯಾ ಕಾ ಪೇಟ್ ನಹೀ ಬರ್ತಾ ನಾ, ಉಸಿ ಪ್ರಕಾರ ಖುದ್ ಕಾ ಅಚ್ಛಾ ಕ್ಯಾ ಹೈ ಬುರಾ ಕ್ಯಾ ವೋ ದೇಖ. ದೂಸರೋ ಕಾ ಪ್ಲೇಟ್ ಮೇ ಖಾನೆಕ್ಕೆ ಪ್ಲೇಟ್ ಮೇ ಏಕ್ ಛೋಟಾ ಸಾ ಮಕ್ಕಿ ಗಿರಾ, ಐಸಾ ನಹೀ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೇ, ಲೇಕಿನ್ ಖುದ್ ಕಾ ಪ್ಲೇಟ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಗಿರಾ ಹೈ, ಲಾಶ್ ಗಿರಾ ಹೈ, ವೋ ಕೌನ್ ಬತಾಯೆ. ಯೇ ಹೈ ತೋ ವೈಷ್ಣವ ವೋ ಹೈ ಕಿ ಕೇವಲ ದೂಸರೋ ಕಾ ಗಲ್ತಿ ನಹೀ ಢೂಂಡ, ಔರ್ ಆಪ್ ಬೋಲೆಂಗೆ ತೋ ಫಿರ್ ಆಪ್ ಭೀ ವೈಷ್ಣವ ಕೆ ಅಂದರ್ ಗಲ್ತಿ ಢೂಂಡ ರಹೇ, ಕ್ಯೂಂಕಿ ವೋ ಭೀ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಜಪ ಕರ್ತೆ ಹೈ, ಔರ್ ಆಪ್ ವೈಷ್ಣವ ಕೆ ಅಂದರ್ ಗಲ್ತಿ ಢೂಂಡ ರಹೇ. ಹಾಂ ಜಬ್ ಹಮ್ ಯೇ ಕರ್ತೆ ಹೈ ತೋ ಹಮಾರಾ ಉದ್ದೇಶ ಯೇ ನಹೀ ಕಿ ಪೂರಾ ಢಂಡೋರಾ ಪೇಟೆ, ಧಾರವಾಡ ಮೇ, ಹುಬ್ಳಿ ಮೇ, ಬೆಳಗಾವಿ ಮೇ, ಬೆಂಗಳೂರು ಮೇ, ಪೂರಾ ಭಾರತ ಭರ ಕಿ ಇನ್ನೊಂದು ಎಸ ಕ್ಯಾ ಉನ್ನೊಂದು ಎಸ ಹಮ್ನೆ ತೋ ನಹೀ ಕಿಯಾ, ಔರ್ ಹಮ್ ಯೇ ಬತಾನಾ ಚಾಹೆಂಗೆ ಕ್ಯೂಂಕಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ನಹೀ ತೋ ಕೋಯಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಸೆಟ್ ಕರ್ನಾ ಪಡೆಗಾ ನಾ, ಕಿಸಿ ನಾ ಕಿಸಿ ಕೋ ತೋ ಬುರಾ ಬನ್ನಾ ಹೀ ಪಡೆಗಾ, ಹಮ್ ವ್ಯಕ್ತಿ ಬುರಾ ಬನ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ತಯಾರ್. Somebody has to bell the cat. I am that culprit. Somebody has to tell. Kisi ne kisi ko to batana hoga na ki bhai ye standard hai, ye standard, ye standard. Asli standard kya hai?
Prabhu ji, jab aapko koi insult karta hai, tab kaise jab Islam aapko bhi
hai? Haan, trinad api suni che na, taror api sahishna na.
Strongly jawab dena.
ಅಗರ್ ಅಗರ್ ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿ ಹಮೇ ಕುಚ್ ಭಲಾ ಬುರಾ ಕಹ ರಹಾ ಹೈ ತೋ ಭಲಾ ಹೀ ಹೈ ಕಿ ಹಮ್ ಚುಪ್ ರಹೇ ಸಹನ್. ಅಗರ್ ಕೋಯ್ ಕೃಷ್ಣ ಕೇ ಯಾ ಗುರು ಕೇ ಪ್ರತಿ ಅಗರ್ ಕೋಯಿ ಕುಚ್ ಬುಲಾ ಬುರಾ ಕಹಾ ನಾ ತೋ ಆಪ್ ನರಸಿಂಗ್ ದೇವಿ ಜೈಸೆ ಬನ್ ಸಕತೆ, ನರಸಿಂಗ್ ಜೈಸೆ ಬನ್ ಜಾವ್, ಕ್ಯೂಂಕಿ ವೈಷ್ಣವ ನಿಂದಾ ಕವಿ ಮತ್ ಸುನ್, ಕೃಷ್ಣ ಕೆ ನಿಂದಾ ಕವಿ ಮತ್ ಸುನ್. ಖುದ್ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಅಗರ್ ಕಿಸಿ ನೇ ಕುಚ್ ಕಹಾ ಠೀಕ್ ಹೈ ತೋ ಆಪ್ಕೋ ತೋ ಕ್ಯಾ ಮಾಲೂಮ್ ಹೈ, ಅಸಲಿಯತ್ ತೋ ಹಮಕೋ ಮಾಲೂಮ್ ನಾ, ಆಪ್ನೇ ತೋ ಇತನಾ ದೇಖಾ ಔರ್ ಹಮಾರೇ ಹೃದಯ ಮೇ ಇತನಾ ಪಡಾ ಹೈ, ವೋ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಅಭಿ ತಕ್ ನಹೀ ದೇಖಾ, ಐಸಾ ಕಹಕರ್ ಆಪ್ ಮಹಾನ್ ಹೈ ಔರ್ ಹಮ ಲಹಾನ್ ಹೈ, ಲಹಾನ್ ಹೈ ನಾ ಛೋಟ ಛೋಟ, ಐಸಾ ಕಹಕರ್ ಔರ್ ವಹೀ ತೋ ಹಮಕೋ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭು ನೇ ಸಿಖಾ ಹೈ, ತೃಣಾದ್ ಅಪಿ ಸುನಿ ಚೇನ ತರೋರ ಅಪಿ ಸಹಿಷ್ಣು ಅನ, ತೃಣ ಯಾನೆ ಏಕ್ ಛೋಟಾ ಸಾ ಘಾಸ್ ಕಾ ತಿನ್ಕೆ ಸೆ, ಘಾಸ್ ಕಾ ತಿನ್ಕೆ ದೇಖೋ ಕೈಸಾ ರಹತಾ ಹೈ, ಬಹುತ್ ಸಾರಾ ಜೋರ್ ಸೆ ಹವಾ ಆ ಗಯಾ ತೋ ಹವಾ ಜೈಸೆ ಆ ಗಯಾ ತೋ ಹವಾ ಝುಕ್ ಜೋ, ಔರ್ ಜೋ ಬಡಾ ಬಡಾ ಪೇಡ್ ವೋ ಝುಕ್ತೆ ನಹೀ ತೋ ಇಸ್ಲಿಯೆ ವೋ ಗಿರ್ ಜಾತಾ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ಏ ಘಾಸ್ ಕಭಿ ಗಿರ್ತಾ ನಹೀ, ಘಾಸ್ ಟೂಟತಾ ನಹೀ, ಕ್ಯೂಂ ಘಾಸ್ ಆತಿ ಐಸಾ ಫ್ಲೆಕ್ಸಿಬಲ್ ಔರ್ ತರೋರ ಪಿ ಸಹಿಷ್ಣು ನಾ, ತರು ಯಾನೆ ಪೇಡ್, ಪೇಡ್ ಕೈಸಾ ಸಹನಶೀಲ ಹೈ, ಚಾಹೆ ಗರ್ಮಿ ಹೋ, ಠಂಡಿ ಹೋ, ಬಾರಿಶ್ ಹೋ, ಏಕ್ ಜಗ ಪರ್ ಖಡಾ ರಹೇಗಾ, ಕಿತ್ನಾ ಭಿ ಕಷ್ಟ ಹೋ ಹರೆ ಕೃಷ್ಣ ನಹೀ ಛೋಡನಾ ಚಾಹಿಯೆ, ಐಸಾ ನಹೀ ಕಿ ಅಭಿ ಮೌಸಮ ಥೋಡಾ ಖರಾಬ್ ಹೈ ಇಸ್ಲಿಯೆ ಥೋಡಾ ಘೂಮ್ ಕೆ ಆತೆ ನಹೀ, ಔರ್ ಅಮಾನಿ ನಾ ಮಾನ ದೇನಾ, ಜೋ ಆಪ್ಕೋ ಅಪಮಾನ ಕರ್ತಾ ಹೈ ಉಸ್ಕೋ ಮಾನ ದೋ, ಲೇಕಿನ್ ಅಗರ್ ದೂಸರಾ ಕಾ ಅಪಮಾನ ಕರೆಗಾ ತೋ ಆಪ್ ನರಸಿಂಹದೇವ್ ಬನ್ ಜಾವ್, ಖಾಸ್ ಕರ್ಕೆ ವೈಷ್ಣವ ಕಾ ಅಪಮಾನ ಕರೆಗಾ ತೋ ಆಪ್ ಉಸ್ಕೋ ಛೋಡನಾ ನಹೀ, ಉನ್ಕೋ ಕಹಿ ಸಕತೆ ಹೋ ಆಪ್ ಆಮ್ನೆ ಸಾಮ್ನೆ ಮುಂಹ್ ಮೇ ಬೋಲ್ ದೋ कि ये छोड़ दो आपका सर्वनाश हो जाएगा, नहीं तो। क्योंकि ये महाप्रभु ने नहीं सिखाया, ना ही प्रभुपाद ने सिखाया, किसी ने भी ये नहीं सिखाया कि वैष्णव निंदा करो बोले। और वैष्णव निंदा जिसने भी किया है, हजारों हजारों कहानी है हम बताएंगे, और हर व्यक्ति का नाश हो चुका है, और वो आज भी संभव है, नहीं तो क्या होगा, कमाने का 10 पैसा और खर्च करने का 10 रुपया, ऐसा हो जाएगा। हम हरे हरे कृष्ण जप कर रहे, थोड़ा बहुत हमको भगवान की अनुग्रह मिल रहा है, और अगर वैष्णव निंदा करेंगे तो वही कृष्ण हमको नरसिंह देव के जैसे फाड़ के फेंक देंगे। इसलिए बड़ा फोटो बहुत अच्छा है,
निंदा करने में सुनने में ऐसा सबको मजा ही लगता
है। और भगवान उनको क्योंकि
हाँ
क्या करे, क्या करे, क्या कुछ लोग होते हैं ऐसे, लेकिन हमें ऐसा नहीं बनना। और वो भी क्या है, आज नहीं तो कल वो ठीक हो जाएंगे, ऐसा नहीं कि जिंदगी भर वैसा रहेंगे। भगवान एक दो थप्पड़ मारेंगे इधर उधर, माया देवी एक दो लात देगी, उसके बाद में वो लोग सीख जाएंगे। हाँ, जो एक अक्लमंद होता है वो दूसरों का देख के समझ जाएगा, और जो मूर्ख है वो क्या करेगा, जब तक उसको कोई लात नहीं मारेगा तब तक वो समझ नहीं सकता। इसलिए बातों का भूत, लातों का भूत बातों से नहीं होता। जिसको लात खाना है उसको बातों में कोई रुचि नहीं आता है, उसको लात ही अच्छा लगता, समझ गया। और लात हम नहीं कि हम कह रहे, हम तो बस अपना हरिनाम करेंगे, लेकिन हमें बताना जरूरी है कि भाई ये सही है गलत है, अभी आप चाहे जो इच्छा है वैसा करो। और ये भी जरूरी है, जिसका संग करेंगे वैसे आपके अंदर गुण आएंगे। मैं किसी का इधर नाम नहीं लेना चाहता हूँ और नाम लूंगा भी नहीं, लेकिन हमें ये समझना जरूरी है, नहीं तो क्या, इधर ऐसे ही अगर 50 साल भी बीत जाए तो कोई भी एक कदम भी आगे नहीं बढ़ेगा भक्ति में। अब तक तो कब सबका दीक्षा होके बहुत आगे बढ़ चुके होते, लेकिन अभी तक कुछ नहीं हो रहा। और दीक्षा लेना आसान है लेकिन पालन करना कठिन है, वो अलग चैप्टर है और बताएंगे दूसरा भी। लेकिन हर पहलू है, हर कदम आगे बढ़ के आगे जाना, तभी जाके हम उसमें प्रगति करेंगे। ठीक है, यहाँ पर समाप्त करें, बहुत बहुत धन्यवाद।
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे।
श्रील प्रभुपाद की जय, श्री वैष्णवाचार्य की जय, श्री श्री राधा माधव भगवान नरसिंहदेव भगवान
जय।
तो इस कार्यक्रम में आप जल्दी आए के लिए, क्योंकि पहला दिन था, लेट आ गए कुछ लोग, इसलिए मैं लेट चला, नहीं तो बराबर 8 बजे खत्म करने वाला।
कल भी
नहीं, ये जब मैं आऊँगा, मैं कल गांव जा रहा हूँ, उसके बाद बम्बई जाऊँगा, क्योंकि 27 को श्रद्धांजलि है, इसलिए मुझे जाना है। तो संडे हर महीने में 2 बार होगा, तो सब लोग प्रसाद लीजिए, द्रोण प्रसाद होगा, रटनी प्रसाद।